परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळातर्फे साजऱ्या होणाऱ्या परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या 61 पूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या महाशिबिराच्या सांगता समारंभामध्ये मी सौभाग्यवती अर्चना महाजन आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत करते। महाशिबिराच्या अंतिम चरणाकडे येणाऱ्या या विशेष कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे आपले विशेष आमंत्रित अतिथी आदरणीय श्रोत विजयराव कोळेकर तसंच पुण्याच्या नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांचंही मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करू। सद्भक्त रवी जोशी ही प्रार्थना सादर करतील।
गुरु सेवा छंद घरुणीया अध्यात्म विद्येता जो का आदि गुरु आदिनाथ दातारु वंदु आता आदिनाथ दातारु वंदु आता
एक ऑक्टोबर 2016 ते 1 ऑक्टोबर 2017 या कालखंडात परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या जीवनगाथेची शताब्दी स्वामी मकरंदनाथांच्या उत्कट प्रेरणेने आपण खूप आनंदात साजरी केली. हे जन्मशताब्दीचं वर्ष संपूच नये असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत होतं. स्वामीजींच्या अगणित स्मृती जागवत प्रत्येक हृदयात भक्ती प्रेमाचा जागर करत हा सुवर्ण काळ पुढे सरकला. नाथ संप्रदायाचा आपल्या साधक विश्वावर एक विशेष उपकार असा आहे की इथे देहधारी सद्गुरूंच्या लाभाची परंपरा अखंडित सुरू राहते. 22 मे 1957 हा दिवस संप्रदायाच्या या उज्ज्वल परंपरेची पुनरावृत्ती करणारा ठरला. आपल्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी मकरंदनाथांचा हा जन्मदिवस. परमेश्वराला जेव्हा आपल्या लेकरांच्या कल्याणाची इच्छा अनिवार्य होते तेव्हा तो अंश रूपाने सगुण रूपात जन्म घेतो. अशा अंश रूपाला आपण संत म्हणतो. परमभाग्याने आपल्या जीवनात अशा संतांचा प्रवेश होतो आणि आपल्या जगण्याच्या मूलभूत प्रेरणाच बदलतात. स्वामीजींनी आपल्या अंतरंगात असाच थेट प्रवेश केला आणि बघता बघता आपलं संपूर्ण भावविश्वच त्यांनी व्यापून टाकलं. आपल्या विकारांच्या आणि असंख्य इच्छा आकांक्षांच्या भाऊगर्दीतही त्यांचं स्थान आढळ होत गेलं. तर्कवितर्कांच्या रणधुमाळीत मी म्हणणाऱ्या बुद्धीला त्यांनी निलया नामोहरम केलं. आपल्या अमाप देहबुद्धीला बाजूला सारण्याचं धारिस त्यांनीच आपल्याला दिलं. आपल्यामध्ये नित्य उपस्थित असणाऱ्या परंतु आपल्याला संपूर्ण अपरिचित असलेल्या साक्षीत्वाचा निखळ स्वरूपाचा प्रथम परिचय त्यांनीच आपल्याला घडवला. केवळ ऐहिक सुखासीनतेचा विचार करणाऱ्या आपल्या मनाचं अमन करण्याचा एक तेजस्वी आंतरिक लढा आपल्या हृदयात त्यांनी प्रज्वलित केला. प्रथम त्यांनी आपलं मातृत्व स्वीकारलं. त्यांच्या अहेतुक निष्काम हळुवार प्रेमाने आपल्याही अंतःकरणात प्रेमभावाचा उगम झाला. आज सुसंपन्न होणारा स्वामी मकरंदनाथांचा 61वा वर्धापन दिन सोहळा हा या प्रेमभावाचा एक प्रकट आविष्कार आहे. चित्शक्तीचा गभीर सागर जगत रूपी हा फेन मी स्वानुभवे सत्य नित्य या तत्वज्ञानी जगेन. स्वामी स्वरूपानंदांच्या अमृतधारेमधील साकीप्रमाणे स्वामीजींनी स्वतःचं जीवन घडवलं. आपल्या समोर ते उघड केलं. केवळ इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांच्या चरणांशी येणाऱ्या प्रत्येक जीवाला हा अनुभव देण्याचं असीधारा व्रत त्यांनी अंगीकारलं. स्वामीजींच्या वर्धापन दिनानिमित्त आपण साजरा करत असलेला प्रत्येक कार्यक्रम हा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अनमोल संधीच ठरला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मंडळाच्या वर्धापन दिनापासून आपण या मंगलमय महोत्सवाची सुरुवात केली. मार्च एप्रिल या महिन्यांमध्येही आपण युवा स्नेह आणि बालकेंद्राचे कार्यक्रम याच एसपी कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये भव्य प्रमाणावर साजरे केले. आपल्या सद्गुरूंच्या बोधाची समरस होऊन कृतार्थ झालेलं स्वामी मकरंदनाथांचं हे जीवन केवळ त्यांचंच उरलं नाही तर ते साधकांच्या जीवनाची गौरवगाथा होऊन राहिलं आहे हेच या सर्व कार्यक्रमातून प्रकट झालं. स्वामी माधवनाथांच्या लोकोत्तर कार्याची धुरा स्वामीजींनी समर्थपणे स्वीकारली ती सद्गुरु कार्याची सेवा म्हणून. सद्गुरु आणि शिष्यत्वाचं हे एकजिनसी मिश्रण त्यांच्या चरित्राचं दुर्मिळ असं वैशिष्ट्य आहे. आज स्वामीजींच्या वयाच्या 60 नंतरच्या जीवनातही या एकरूपतेचं लोभस्वाण दर्शन आपल्याला अनेक वेळा घडत राहतं. स्वामीजींची साधना ही रामाच्या बाणाप्रमाणे होती. अतितीव्र संवेगाने त्यांनी आपलं चरम लक्ष प्राप्त केलं. स्वामी माधवनाथांची आज्ञा शिरोधार्य मानत त्यांनी प्रपंच परमार्थरूप करण्याचं शिवधनुष्य सहज पेललं. प्रपंच आणि परमार्थ बाह्य जगात परस्पर विरोधी समजल्या जाणाऱ्या या गोष्टी स्वामीजींनी अतिशय कुशलतेने एकरूप केल्या. या आधुनिक काळात सभोवताली सर्वत्र भौतिक सुखाचा जोर असताना त्यांनी हा लोकविलक्षण आदर्श आपल्या समोर ठेवला. स्वामीजींच्या जीवनचरित्रातलं हे अतिशय आव्हानात्मक आणि अवघड वळण आपल्याला पदोपदी अंतर्मुख करत राहतं. प्रापंचिक संतांचं जीवन आचरणीय होतं ते त्यांच्या कुटुंबाच्या समर्थ साथीमुळे आणि समर्पणामुळे. कमालीची कर्तव्य दक्षता, सहज स्वीकार, पावित्र्य, निस्वार्थ प्रेमभाव आणि स्वामीजींच्या प्रती संपूर्ण शरणागती. परमपूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंच्या या स्वाभाविक गुणांमुळे त्या स्वामीजींच्या जीवनाशी सहज समरस होऊन गेल्या आहेत. परस्परांमधील प्रगाढ विश्वास, एकमेकांच्या प्रती असलेली नितांत आदराची भावना आणि नात्यामधला नैसर्गिक मोकळेपणा स्वामीजी आणि मधुराताईंच्या सहजीवनाचा हा गाभा आहे. तीर्थरूप आजी, चिरंजीव मंदार केदार, सौभाग्यवती प्राजक्ता आरोही आणि आता राधा आणि रमा अशा 4 पिढ्या एका घरात एकत्रितपणे नांदत आहेत ते प्रेम आणि समजूतदारपणाचा असा दुर्मिळ असा समान तत्वांवर. स्वामीजींचा केवळ परमार्थच नव्हे तर प्रपंचही असा आदर्शवत आहे. स्वत आत्मरूप होऊन आर्त जिज्ञासूंना आत्मदर्शन घडवणं हेच त्यांचं जीवित कार्य असतं. आपल्या भाग्यवशाने स्वामी मकरंदनाथांसारखे संत सत्पुरुष आपलं अवघं जीवन एखाद्या उघड्या ग्रंथासारखं आपल्या समोर खुलं करतात. या संपूर्ण शिबिरात आपण सर्वांनी मिळून पूजनीय स्वामीजींच्या उत्तुंग आणि व्यापक जीवनचरित्राचं समग्र दर्शन घेण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न केला. मला ठाऊक आहे हे प्रयत्न खरोखरीच तोटके आहेत, परंतु आपल्या या तुटपुंज्या प्रयत्नांमध्ये खरी गोडी आहे. तया उमपा माप का सुवावे असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते जरी खरं असलं तरी साधकांसाठी तोच एक गोड आनंदोत्सव असतो. त्या अपूर्णतेतही समाधान असतं, चित्तशुद्धी असते आणि प्रेमाचा उमाळा असतो. आज आपल्या शिबिराची सांगता होत असली तरी आपल्या हृदयातील उत्सव हा असाच अखंडित राहील. आता स्वामीजींच्या जीवनातील अजून काही पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत पूजनीय स्वामीजींचे आणि आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय सद्भक्त श्रीयुत मिलिंददादा लिमये. त्यांचा लौकिक परिचय एक प्रतिथयश उद्योजक असा जरी असला तरी केवळ तीच त्यांची खरी ओळख नाही. काया वाचा मने स्वामीजींच्या कार्याची समर्पित झालेलं त्यांचं अंतरंग शिष्यत्व हे त्यांचं खरं व्यक्तित्व आहे. स्वामीजींशी त्यांचं असलेलं सहज मैत्र उन्नत होत गेलं ते त्यांच्या एकनिष्ठ गुरुभक्तीमुळे आणि अंतर्यामी वसत असणाऱ्या विलक्षण सद्गुरु प्रेमामुळे. सद्भक्त मिलिंददादांचं मनोगत आपल्या हृदयात सद्गुरु प्रेम तर संक्रमित करतच, परंतु संतांकडे आल्यानंतर आपण सजगपणे काय शिकावं याचंही भान देतं. असं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण आता उत्सुक आहोत. मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपलं हृदगत आता व्यक्त करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. व्यासपीठावर स्वामीजींसह उपस्थित असलेले माझे परमसुहृद विजयरावजी कुवळेकर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून पावसचा प्रसाद आपल्यासाठी घेऊन आलेले स्वामीभक्त बाबूरावजी देसाई, माझे स्नेही मल्हाररावजी अरणकल्ले, नगरसेविका सौभाग्यवती सहस्रबुद्धे, गेले 3 दिवस अतिशय आनंदाने या भावपूर्ण शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व शिबिरार्थी बंधू भगिनी, आज आपल्या शिबिराचं हे शेवटचं सत्र आहे, सांगतेचं सत्र आहे. गेले 3 दिवस 3 क्षणांसारखे उडून गेले. आपण कधी सुरुवात केली शुक्रवारी पहाटे आणि आता आपण इथे येऊन थेपलो. पाहता पाहता हा काळ ब्रह्मानंदेसरे असं तुकाराम महाराज म्हणतात, तसा अति आनंदात अति भावपूर्ण क्षण आपल्याला देऊन गेला. या शिबिराचं प्रयोजन आपण सर्वांना निश्चित माहिती आहे. आपले प्रिय स्वामी मकरंदनाथ यांची 61 पूर्ती आपण साजरी करत आहोत. 61 वर्ष त्यांना अजून 2 दिवसांनी पूर्ण होतील. त्याच्यासाठी खूप मोठा भाषणांचा समारंभ करण्याऐवजी साधना शिबिर ठेवावं अशी स्वामीजींची इच्छा होती. अशी स्वामीजींची इच्छा होती असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला जसं लक्षात येतं की हा संप्रदायच कसा आहे. ही स्वामीजींची इच्छा मकरंदनाथांची देहानी व्यक्त केलेली इच्छा असेल, परंतु ही गणेशनाथ महाराजांनी व्यक्त केलेली इच्छा आहे, ही स्वरूपानंदांनी व्यक्त केलेली इच्छा आहे, ही स्वामी माधवनाथांनी व्यक्त केलेली इच्छा. या संप्रदायात साधनेलाच भारी महत्व दिलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी 15 ऑगस्ट 1974 या दिवशी देह ठेवला. त्या दिवसापासून त्यांच्या संप्रदायाचं उत्तरदायित्व त्यांच्या 3 सुपुत्रांवर येऊन ठेपलं. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती, स्वामी अमलानंद आणि स्वामी माधवनाथ. स्वामी माधवनाथांनी 1975 सालापासून, स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर 1 वर्षानंतर सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली. आणि त्याआधीच 1958 सालापासून ज्ञानेश्वरी निरूपणांच्या माध्यमातून त्यांनी एक अत्यंत अंतर्मुख अशी चळवळ उभी केली. ही चळवळ होती, परंतु हिला खूप व्यापक स्वरूप नव्हतं. जी चळवळ यशस्वी करायची असते तिच्यामध्ये अंतर्मुखता असायला लागते. आध्यात्मिक चळवळीबद्दल मी म्हणतो, स्वामी माधवनाथांनी जी आध्यात्मिक चळवळ 1958 साली सुरू केली त्या आध्यात्मिक चळवळीला खरं वळण मिळालं ते जेव्हा 1968 साली त्यांना स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभला तेव्हापासून, आणि त्यानंतर पुढची 6 वर्षाचा इतिहास फार वेगळा झाला. स्वामी स्वरूपानंदांनी सप्रभव आपलं सर्व सांप्रदायिक जे सामर्थ्य होतं ते स्वामी माधवनाथांकडे सुपूर्द केलं, आणि ज्ञानेश्वरी निरूपणांच्या माध्यमातून त्यांच्या भोवती स्वामी माधवनाथांच्या भोवती उभं राहिलेलं जे केंद्र होतं, ज्याला पुढे कालांतराने स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं नाव आपण दिलं, त्या केंद्रातून स्वामी माधवनाथांनी जे स्वरूपानंदांना अभिप्रेत होतं ते करायला सुरुवात केली. स्वरूपानंदांना मनुष्य घडवायचा होता निश्चित. प्रकृतीचं विलक्षण मोठी मर्यादा त्यांच्या जीवनावर पडली, त्यांच्या चरित्रावर पडली. 1932 सालापासून ते देह ठेवेपर्यंत 1974 सालापर्यंत त्यांची प्रकृती क्षीणच राहिली, आणि त्या प्रकृतीगत मर्यादेमुळे मोठ्या प्रमाणात साधकांपर्यंत पोचणं हे त्यांना अशक्य होतं. परंतु त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून जो विलक्षण प्रचार आणि प्रसार केला त्याची तुलना अर्वाचीन संतांमध्ये कोणाशी करणं देखील मुश्किल आहे. मी मी मनसी परी जाणसी काय खरा मी कोण, असे काय मी देह मन प्राण पहा निरखोन. स्वरूपानंदांनी जे निरखून पाहायला सांगितलं तेच निरखून पाहायला स्वामी माधवनाथांनी सुरुवात केली, तेच निरखून पाहायचं शिकवायला स्वामी माधवनाथांनी सुरुवात केली. स्वामीजींनी स्वामी माधवनाथांनी मला असं निश्चित वाटतं, जर का स्वामी स्वरूपानंद पुण्यात राहिले असते तर त्यांना जे कार्य त्यांच्या स्वप्नात होतं, जे कार्य त्यांच्या व्हिजनमध्ये होतं, ते कार्य स्वामी माधवनाथांनी पुण्यात असल्यामुळे केलं. स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर पुढे 22 वर्ष स्वामी माधवनाथांनी संप्रदाय सांभाळला. 30 जुलै 1996 या दिवशी स्वामी माधवनाथांनी देह ठेवला, आणि त्यानंतर ह्या संप्रदायाची जबाबदारी खंडित न होता स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ या दोन अध्वर्यूंकडे आली, आणि या दोघांनीही आपल्या सद्गुरूंची परंपरा पुढे चालवण्यासाठी जीवापाड प्रयत्न आज तागायत केले. स्वामी माधवनाथांकडे जेव्हा संप्रदायाचं कार्य आलं त्या काळचा खूपसा इतिहास आपल्याला माहिती नाही, थोडाफार इतिहास जो होता तो त्यांच्या आता प्रसिद्ध झालेल्या चरित्रात आपण ग्रथित करायचा प्रयत्न केलेला आहे. तथापि जेव्हा अशा प्रकारचं एक स्थित्यंतर होतं संप्रदायामध्ये सुद्धा, ते स्थित्यंतर हे मोठं लक्षणीय असतं. हे स्थित्यंतर लक्षपूर्वक अभ्यासावं असं मला वाटतं. स्वामी माधवनाथांवर जेव्हा जबाबदारी आली तेव्हा स्वामी स्वरूपानंदांवर जीवापाड प्रेम करणारे असे असंख्य साधक त्यावेळेला अनुग्रहित महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये होते, विशेषतः पुणे मुंबई कोल्हापूर कोकणात आणि अन्य सर्वत्र ठिकाणी. जेव्हा एक सद्गुरू काळाच्या पडद्याआड जातात आणि नवीन सद्गुरू कार्यरत होतात तेव्हाची परिस्थिती जी असते ती एखाद्या संधिकालासारखी असते. स्वामी माधवनाथांना आधी ते जे अनुग्रहित होते त्यांना जवळ करणं, त्यांना सांभाळून घेणं आणि नवीन साधकांमध्ये त्याच शुद्ध परमार्थाचा सोहम साधनेचा प्रचार करणं प्रसार करणं अशी दोन्ही जबाबदाऱ्या होत्या, आणि त्यासाठी त्यांना पुष्कळ मेहनत करावी लागली. पुणे हे ठिकाण त्यांचं होतं, पुणे या ठिकाणी राहून त्यांनी हे कार्य फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पाहता पाहता त्यांच्याकडे अनेक तरुण आकर्षित झाले, त्यांच्या रोज चालणाऱ्या ज्ञानेश्वरी निरूपणांचा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंध आहे हे त्यांचं पहिलं प्रवचन ऐकलं की प्रत्येकाच्या लक्षात येत होतं, हे स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो. आणि त्यांचं प्रत्येक प्रवचन हे रोज आपल्याला जीवनाची नवीन दृष्टी देत होतं, आणि नवीन दृष्टी याचा अर्थ असा की रोज आपल्याला आपली प्रकृती पालटण्यासाठी प्रोत्साहन देत होत. या सर्व संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की हा संप्रदाय परिवर्तनावर श्रद्धा ठेवतो. हा संप्रदाय माणसात बदल होतो या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवतो. आणि माणसात बदल घडवून आणणं म्हणजेच त्याची प्रकृती परमार्थाभिमुख करणं. त्याच्यात बदल घडवून आणणं म्हणजे त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारणं असं नाही, त्यांनी संन्यास धर्म स्वीकारायचा असं नाही. त्याच्यात बदल घडवणं म्हणजे तो ज्या परिस्थितीत आहे त्याच परिस्थितीतून त्याचं उन्नयन करणं, त्याची विचारांचा पोत सुधारणं, त्याच्या आचरणाची पद्धत सुधारणं, त्याच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकणं. आणि ही खूप जिकिरीची बाब असते, हे कष्टप्रद असतं, हे इतकं सोपं नाही मनुष्य बदलणं. आणि ते स्वामी माधवनाथांनी आयुष्यभर केलं आणि हेच सर्व सत्पुरुषांना करायचं होतं. स्वामी माधवनाथांनी जसा देह ठेवला तसं अजून एक मोठं स्थित्यंतर ह्या संप्रदायामध्ये आलं आणि हे स्थित्यंतर अटळ आहे. या स्थित्यंतराचा कोणी नकार देऊ शकत नाही. ज्या सद्गुरूंना आपण इतके दिवस आपली माऊली म्हणून समजलो होतो ते सद्गुरू आज नाहीत आणि नवीन त्यांच्या स्थानी आलेले जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी आपले भाव समर्पित करायचे ही असामान्य घटना आहे. हे एवढं सोपं नाही. याच्यासाठी साधक खूप अंतर्मुख असावा लागतो, त्यांनी आज शोध घ्यावा लागतो. आणि स्वामी माधवनाथांनी हेच जन्मभर सगळ्यांना शिकवलं. स्वामी मकरंदनाथांना ज्या स्थितीत हे कार्य आलं ते कार्य एक प्रकारे चांगल्या नावारूपाला आलेलं होतं. स्वामीजींची दोन ध्यान मंदिरं त्यावेळेला झालेली होती, माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम भारती निवास कॉलनीमधलं, आपण जिथे नगरसेविका आहात त्या भागातलं. जेव्हा सद्गुरू म्हणून जबाबदारी स्वीकारली जाते तेव्हा ती खूप गंभीर जबाबदारी असते. सद्गुरू हा मान आहे असं मला वाटत नाही. सद्गुरू म्हणजे एक, आज सकाळीच पुष्पाताईंनी सांगितलं, तो एक काटेरी मुकुट आहे. सद्गुरू जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा सद्गुरू संप्रदायाचं त्यांच्यापर्यंत पोचलेलं जे सर्व प्रभाव आहे तो सब प्रभाव आपल्या शिष्यांकडे संक्रमित करत असतात. आणि ही वस्तुस्थिती आहे, आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. असाच संप्रदाय चालतो आणि असाच संप्रदाय टिकतो. स्वामी माधवनाथांची श्रद्धा अशी होती की एकाच समुदायापुढे वारंवार सांगत राहावं, एकाच समुदायाला वारंवार सांगावं आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणावं. कारण परिवर्तन एका वर्षात घडत नाही, परिवर्तन एका सप्ताहात घडत नाही, परिवर्तन खूप प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ते आजपर्यंत घडतच आहे आणि घडतच राहतं पुढे देखील. स्वामीजींची त्यावर श्रद्धा होती आणि तीच श्रद्धा हाताशी धरून मकरंदनाथांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. ज्या पद्धतीने ज्या पठडीत स्वामी माधवनाथ निरूपण करायचे, स्वामी माधवनाथांच्या निरूपणाची पठडी होती ती स्वामी स्वरूपानंदांच्या विचारांनी प्रभावित झालेली होती. स्वामी स्वरूपानंदांना जीवन काय घडवायचं होतं याचे आपल्याला काही छटा त्यांच्या स्वामी म्हणे अमलानंद ह्या पुस्तकामध्ये सापडतात. त्यांना अशीच माणसं घडवायची होती आणि तेच सूत्र स्वामी माधवनाथांनी धारण केलं आणि त्याच सूत्रांनी स्वामी मकरंदनाथ तेव्हापासून कार्यरत झाले. स्वामी माधवनाथांच्या कामाचा प्रभाव असा होता की असंख्य साधकांनी आपले भाव स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी समर्पित केले. स्वामी मकरंदनाथ लोकांच्या समोर त्याच्या आधी 20 वर्ष होते. साधक म्हणून ही व्यक्ती कशी आहे, अंतर्मुख कशी आहे, साधनेमध्ये किती प्रगत झालेली आहे, याची स्वकर्म किती विशुद्ध आहेत, याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प कशा प्रकारे नाही, कुठलीही अवाजवी कामना ह्या व्यक्तीच्या मनात कशी नाही, याची लोकांना अधिक कल्पना होती. आणि त्यातून बऱ्याचशा साधकांचे भाव त्यांच्या ठिकाणी समर्पित झाले. हा खूप महत्वाचा भाग ह्या संप्रदायाच्या इतिहासात नोंदवला जाईल असं मला वाटतं. आणि त्यानंतर स्वामी मकरंदनाथांच्या पुढचं कार्य जे होते ते खूप विशाल होतं. भाव समर्पित झालेले असले तरी ते भाव एकत्रित करणं खूप अवघड आहे. समर्थांच्या खूप सुंदर अशा ओव्या आहेत. समर्थ म्हणतात आता समुदाय या कारणे समर्थांनी मला असं वाटतं की खूप सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन लक्षणे त्यांनी सांगितली. सावध ऐका असं ते म्हणतात. निश्चित कुठली दोन लक्षणं आहेत जेणे बहुतांश घडे भक्ती, येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे. जेणे बहुतांश घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती. प्रबोधन हे सगळ्यात पहिलं महत्वाचं असं अंग सद्गुरूंच्या कार्याचं आहे. कारण प्रबोधन हृदयातून होतं. प्रबोधन मोठा समुदाय जमला आणि खूप अश्रू ढाळले त्यांनी एक कथा ऐकत असताना आणि प्रबोधन झालं असं नाही होऊ शकत. प्रबोधनासाठी रोज झिजावं लागतं. प्रबोधन हा पहिला एक महत्वाचं लक्षण समर्थांनी सांगितलं. आणि दुसरं लक्षण त्यांनी असं सांगितलं की बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. मनोगत हाती घेतलं, मनोगत हाती घेणं ह्याचा अर्थ खूप महत्वाचा आहे. सद्गुरूंकडे येणारे जे साधक असतात त्या प्रत्येकाच्या मनोगत काही इच्छा असतात त्याच्या हृदयात आत असलेल्या हृदगत मनोगत. त्याला काहीतरी हवं असतं, त्याला निश्चित काय हवं असतं याचा सुद्धा कधी कधी त्याला शोध नसतो. आणि आपण काय इथे आलोय हे सुद्धा त्याला बरेचदा कळत नाही. कुठेतरी काहीतरी हुरहुर आहे, कुठेतरी काहीतरी आपल्याला हवं आहे असं त्यांना वाटत असतं. काही जणांची सकाम भक्ती असते, काहीतरी हवं असतं. आपले अडकलेले जमिनीचे प्लॉट सोडवायचे असतात किंवा हरवलेली गाडी शोधून हवी असते. अशा साधकांबद्दल मी बोलतच नाही. मी यांच्याबद्दल बोलतोय की ज्यांच्या मनोगत त्यांना काहीतरी हवं असतं, ते कुठेतरी काहीतरी शोधत असतात, आपल्या जीवनातली अपूर्णता त्यांना कुठेतरी दाखवत असते. असे जे साधक येतात त्यांचं मनोगत हातात घ्यायचं म्हणजे त्यांच्या अंतःकरणावर वस्तुत अधिराज्य गाजवायचं. आणि ते अधिराज्य गाजवणारा हा अतिशय सुरक्षित व्यक्ती असावा लागतो, अतिशय निष्काम व्यक्ती असावा लागतो, अतिशय करुणामय व्यक्ती असावा लागतो. त्याशिवाय हे होऊ शकत नाही. हे अधिराज्य गाजवणं ह्याला मनोगत हाती घेणं असं म्हणतात. आणि मग बदलाला सुरुवात होते. मग परिवर्तनाची खूप लांब लचक कधी कधी किचकट वाटणारी अशी प्रक्रिया सुरू होते. रोज आपल्या सगळ्या ओढी सोडून ध्यानाला बसायचं, रोज आपल्या जीवनातली सगळी आकर्षणं बाजूला ठेवून निरूपण ऐकायचं, रोज ज्ञानेश्वरी वाजायची, रोज दासबोध वाजायचं, तुकोबांच्या गाथेमध्ये अवगाहन करायचं. हे हा पालट आहे, हे परिवर्तन आहे. आणि हे सगळं करत असताना आपली स्वकर्म तशीच ठेवायची. स्वामी मकरंदनाथांना हे सगळं स्वतःच्या उदाहरणावरनं दाखवावं लागलं. आपण इंग्रजीत म्हणतो ना, टू लीड बाय एक्झाम्पल. त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरनं हे दाखवलं. त्यांनी स्वतः पूर्ण निष्ठेने आपली बँकेतली नोकरी केली. एक क्षण असा आला की जी शक्य नव्हतं. सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या वाढलेल्या होत्या की ती नोकरी सोडणं भाग होतं. म्हणून त्यांनी व्यवस्थित स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती स्वेच्छानिवृत्ती घेत असताना मध्यमवर्गीय माणसाला जे धक्के सहन करावे लागणार आहेत ते सर्व धक्क्यांची त्यांनी मानसिक तयारी त्यांनीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलेली होती. मला खूप आश्चर्य वाटतं सौभाग्यवती मधुरा त्यांचं. ते जेव्हा म्हणले असतील की मी सेवानिवृत्ती घेतो त्यावेळेला त्यांच्या मनात काय तरंग उमटले असतील आणि त्यांनी पुढे काय विचार केला असेल. कारण मातेचं हृदय आपल्या बालकांमध्ये असतं. त्यांना काय वाटलं असेल, आपल्या मुलांची शिक्षणं कशी होतील, त्यांचे पुढचे विवाह कसे होतील, त्यांचं सगळं त्यांची घरं कशी राहतील, प्रत्येक गोष्टीची चिंता मातेला जास्त लागून असते. पण ह्या सगळ्यांवर मात ह्या दोघांनी उभयतांनी केली आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून पूर्ण वेळ कामाला सुरुवात केली. आपण जो यानंतर थोड्या वेळाने जीवनपट बघणार आहोत स्वामीजींचा, त्याच्यात थोडीफार कल्पना आपल्याला येईल अशी. मी हे सगळं माझ्या थोड्याशा वेळामध्ये सांगू शकत नाही. मला अजून वेळ किती आहे? संपत आहे. प्रबोधन हे त्या व्यक्तीच्या जीवनावरनं असतं. स्वामी माधवनाथांचं जीवन हे माझ्यामध्ये घडलेल्या प्रबोधनाचं मुख्य माध्यम होतं. स्वामी मकरंदनाथांचं जीवन हे माझ्यामध्ये घडलेल्या प्रबोधनाचं मुख्य माध्यम होतं. आणि त्या प्रबोधनासाठी त्यांनी माझं मनोगत हाती घेतलं. त्यांनी इथे जमलेल्या असंख्य साधकांचं मनोगत हाती घेतलं. त्यांच्या लक्षात आलं की माझं ध्येय काय आहे. मला काही व्यावहारिक ध्येय आहेत आणि ती ध्येय असू देत आपल्या जागी, पण मला एक निश्चित आध्यात्मिक ध्येय आणि ते म्हणजे आत्मदर्शन मला प्राप्त करून द्यायचं. ज्या मार्गाने आदिनाथांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आणि स्वामी माधवनाथांपर्यंत संप्रदाय आला त्याच मार्गाने मला जायचंय. ही ज्योत प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रज्वलित करणं ही साधी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी मकरंदनाथांनी जे कष्ट झेलले ते मी पाहिले. प्रत्येक साधकाच्या प्रकृतीशी कसं एकरूप व्हायचं असतं ते मी पाहिलं. मी पाहिलं म्हणजे मी याच्यात अभिमान वाटत असेल तर आपण मला क्षमा करा, अभिमान मला सांगायचा नाही, कारण मी त्यांच्या शेजारीच होतो पण माझ्यात आणि त्यांच्यात खूप मोठा अंतर आहे याची मला वारंवार जाणीव होत होती. मी विषादाने नाही सांगत आहे, माझ्या काही मर्यादा होत्या त्यानुसार ते घडलं, पण त्यांच्यामध्ये अमर्याद गुरु निष्ठा होती. ज्या निष्ठेने स्वामी माधवनाथ शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये प्रबोधन करत होते त्याच निष्ठेने स्वामी मकरंदनाथ आजपर्यंत काम करतात. त्यांच्या शरीराचे काय हाल झाले आपल्याला काही जणांना माहिती असेल, त्यांना कुठली कुठली आजारपणं भोगावी लागली आपल्याला कल्पना, पण ह्या सगळ्यावर मात करत त्यांचं म्हणणं मला एक दिवस त्यांनी असं सांगितलं की खरं सांगू का की हे जे सगळं आहे हे खरी माझी क्षमता आहे का हे असं ते मला म्हणत होते. हे सगळं स्वामींमुळे आहे, अरे स्वामी आहेत म्हणून ते आहे आणि ही त्यांची जीवननिष्ठा आहे. ते जेव्हा आजारपणात सुद्धा प्रवचनाला केंद्रात येतात त्यावेळेला ही त्यांची जीवननिष्ठा बोलत असते. त्यांच्या मुलांचे विवाह होऊन सगळे कार्यक्रम चालू असताना ते पुन्हा केंद्रातल्या साधकांच्या कुठल्या तरी गोष्टीसाठी धावत पळत जातात तेव्हा ही त्यांची निष्ठा असते. केंद्रातला एखादा साधक जर का आजारी पडला तर त्याच्यासाठी रात्री अपरात्री जाऊन त्याच्या डोक्याशी बसायला लागतं की ही निष्ठा असते आणि ही कार्यावर निष्ठा असते, आपल्या सद्गुरूंवर निष्ठा असते. मला असं वाटतं या निष्ठेनी फार मोठं परिवर्तन घडलं. येशू ख्रिस्त म्हणतात ना की तुमच्या निष्ठेने तुम्ही पर्वत इकडचा तिकडे करू शकाल. खरी घटना आहे, असं घडतं आणि तसं घडलं माझ्यासमोर, आपल्या सर्वांच्या समोर. त्यांचा खरं म्हणजे मला आज 15 मिनिटच आहेत, हे वाचून मला खूप खेद वाटला, कारण मला अजून 15 मिनिटं जरी आपण दिली असतील तरी मी पण मी असं तुम्हाला सांगून तुमच्याकडनं 15 मिनिटं मागून घेणार नाही. परंतु मी स्वतःला भाग्यवान ह्यासाठी समजतो की स्वामी माधवनाथांकडून मला स्वामी स्वरूपानंदांचं अंतरंग भावचरित्र थोडंफार समजलं. स्वामी माधवनाथांच्या सहवासात राहिलो तेव्हा थोडीशी अजाणता बुद्धी होती, थोडीशी आता सुद्धा आहे. स्वामी माधवनाथ ही काय व्यक्ती होती, ही काय चीज होती, हा कुठल्या कोटीतला सत्पुरुष होता याचं खरं प्रशिक्षण मला नंतर मकरंदनाथांच्या सहवासात मिळायला लागलं. मी आपल्याला प्राणीळपणाने सांगितलं, संतांचं अंतरंग ओळखणं खूप अवघड असतं, ते आपल्यासारखेच हातपाय नाक कान डोळे असतात त्यांना, काही फरक नसतो, परंतु त्यांचं अंतरंग ओळखणं हे खूप अवघड आणि ते मला थोडं थोडं मकरंदनाथांच्या सहवासात उलगडायला लागलं. हे माझं भाग्य असं की स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ अशा तीन उत्तुंग सत्पुरुषांचा भावनिक सहवास मला प्राप्त झाला. माझ्या जीवनात जर का आता परिवर्तन घडलं नाही तर याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. येथे बोल नसे सद्गुरूंशी हे अवघेची शिष्यापाची असं समर्थ म्हणतात. इथे आता कोणाला बोलायचं नाही, इथे ही मी आय एम रिस्पॉन्सिबल, माझी जबाबदारी. मला असं वाटतं की स्वामीजींच्या 61 पूर्तीच्या निमित्तानं आपण हे जे शिबिर केलं त्या शिबिरातनं मला सुद्धा एक नवीन दृष्टी प्राप्त झाली. संतांकडे पाहण्याची एक दृष्टी असते, संतांच्या सहवासात राहण्याची एक दृष्टी असते, ती दृष्टी आपल्या सर्वांना प्राप्त होवो. संतांकडे गेल्यानंतर आनंद वाटतो, इथेच आपण थांबू नये. संत आपल्याला खूप आत घेऊन जातात, संत आपल्याला बरेच आत घडामोडी करायला भाग पाडतात, त्या सगळ्या घडामोडींना आपण समोर जावं, त्याला नकार देऊ नये. संत आपलं मनोगत हातात घेत असतील तर ते जरूर त्यांच्या हातात सोपवावं, ते आपल्या हृदयात प्रबोधन जागृत करत असतील तर जरूर ते होऊ द्यावं, आपण ते थांबू नये. आज या 61 पूर्तीच्या शिबिराच्या निमित्तानं मी परमपूजनीय स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताई या दोघांनाही निरामय आयुर आरोग्य याची कोणाकडे प्रार्थना करायची मला माहीत नाही, पण त्यांच्याकडेच करतो, कारण त्यांच्याच ठिकाणी सगळे सद्गुरु एकवटलेले आहेत, सगळं सद्गुरु तत्व त्यांच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. आपल्या समोर असंच कार्य उभं राहो. तुकाराम महाराज म्हणतात, गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. तसे आपल्यासारख्या म्हणजे अनेक लोकांचं रूपांतरण, परिवर्तन असंच घडत राहू आणि परिवर्तनाची गाथा पुढे अनंत काळपर्यंत चालू राहो, अशी मी माझ्या हृदयस्थ सद्गुरूंच्या चरणांशी प्रार्थना करतो. हरी ओम तत्सत.
सद्भक्त मिलिंददादांच्या या मनोगताने आपल्या हृदयाला खोलवर स्पर्श केला आहे. आज आपल्या कार्यक्रमात आदरणीय श्रीयुत अभय पटवर्धन, मानद सभासद भारती निवास हाउसिंग सोसायटी हे आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करते. त्यानंतर मी सौभाग्यवती आदरणीय आपल्या नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांचा सत्कार आपण आता पूजनीय स्वामीजींच्या हस्ते करणार आहोत. यानंतर आता आपण ऐकणार आहोत आपले आजचे विशेष अतिथी आदरणीय सद्भक्त श्रीयुत विजयराव कुळेकर यांचं मनोगत. कुळेकर सर आपल्या सर्वांनाच सुपरिचित आहेत. ते ज्येष्ठ पत्रकार, व्यासंगी लेखक, गीतकार, संगीतकार म्हणून झी 24 तास या दूरचित्रवाणीचे प्रमुख आणि झी मराठी दिशा या साप्ताहिकाचे मुख्य संपादक या पदांवर ते सध्या कार्यरत आहेत. 2013 साली दीपे दीपू लाविला या स्वामी मकरंदनाथांच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं सर आपल्या कार्यक्रमात प्रथम उपस्थित राहिले आणि तेव्हापासून आपल्या सर्व स्वामी परिवाराशी या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा कायमचा ऋणानुबंध जोडला गेला. मी सरांना नम्र विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आता व्यक्त करावं.
पूजनीय स्वामी मकरंदनाथ, माझे सुहृद मिलिंदा दालिमे, उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र हो, मी स्वामीजींना आता म्हटलं की मी इतक्या वेळ येऊन सुद्धा अजून अतिथी म्हणून माझा उल्लेख केला जातो, म्हणजे अजून थोडा लांब आहे मी. मी जवळ यायचा प्रयत्न करतो आहे, एवढं फक्त मी आपल्याला सांगतो. आज गेले 3 दिवस स्वामीजींच्या 61 समारंभ 61 पूर्तीचा कार्यक्रम आपण करतो आहोत आणि हा अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याची वैशिष्ट्य काय हे मिलिंदादांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. असे समारंभ त्यांच्यासाठी नसतात, आपल्यासाठीच असतात आणि म्हणून त्याचं विशेष महत्व आहे. स्वामीजी आपल्याला आशीर्वाद देतात, आपण त्यांना सद्भाव आणि शुभेच्छा निश्चित देऊ शकतो. त्यांची स्वतःसाठी काहीच अपेक्षा नाही, निष्काम निरपेक्ष अपेक्षा आहे ते तुम्ही काहीतरी करावं, तुम्ही आत्मोद्धाराचा मार्ग स्वीकारावा एवढीच अपेक्षा आहे, पण ती स्वतःसाठी नाही आहे. आणि मिलिंदादासारखे त्यांच्या इतके जवळ असणारे जर म्हणतात की संतांचं अंतरंग ओळखणं कठीण आहे, तर मग माझ्यासारख्यानं दुरून बघणाऱ्यानं किती अवघड आहे याची कल्पना सुद्धा आपण करू शकाल. पण मी जे काही थोडंफार पाहिलं गेल्या 4-5 वर्षांमध्ये, जसं मी म्हटलं की स्वामीजींची स्वतःसाठी काही अपेक्षा नाही, मला सहज आठवतं की ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती असे ते आहेत आणि त्याचा अनुभव गेली 5 वर्ष मी आणि माझं कुटुंब घेत आहे. त्यांचं संतत्व जे आहे ते त्यांच्या माणूसपणात प्रकटतं आणि ठाई ठाई प्रकटतं. आपल्याला त्याची कल्पना न येता ते आपल्याला जाणवत राहतं, आपल्याला स्पर्श करत राहतं, आपल्या हृदयाला भिडत राहतं, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. अध्यात्म हा सध्या खूप चर्चेचा विषय आहे आणि विशेषतः माध्यमांमध्ये तो फार चर्चेचा असतो. याचं कारण बुवाबाजीला अध्यात्म समजण्यावर फार भर आहे. गंडेदोरे, चमत्कार, लाखो कोटी रुपयांचं वैभव, असं सगळं यातून अध्यात्माचा बाजार मांडणारे हेच संत म्हणून मिरवतात आणि त्यामुळे खऱ्या संतांची ओळख आपल्याला पटणं अनेकदा अवघड होतं असं आपल्याला दिसतं. कारण याची चर्चा खूप होते आणि मग हेच अध्यात्म, याच स्वरूपाचे लोक म्हणजे आध्यात्मिक असं एक समीकरण लोकांच्या मनात तयार व्हायला लागतं आणि विशेषतः माध्यमांच्या मनात ते आधीपासूनच तयार असतं. पण याच्यात अडचण अशी असते की माध्यम विशुद्ध अध्यात्म असणाऱ्यांना शोधायला जात नाहीत आणि स्वामीजींसारखे किंवा स्वामी माधवनाथांसारखे, स्वामी स्वरूपानंदांसारखे जे विशुद्ध अध्यात्मच सांगतात ते प्रसिद्धी आणि जगमगाट याची कधी चिंता करत नाही, तिथपर्यंत ते कधी येत नाही. तर प्रश्न असा आहे, आम्ही यांच्यापर्यंत पोहोचणार की नाही, पण मला असं वाटतं ते पोहोचायला सुद्धा सद्गुरु कृपाच व्हावी लागते, त्याशिवाय तुम्ही पोहोचत नाही तिथपर्यंत. आणि म्हणून फार मोठ्या समाजाला या प्रकारचं विशुद्ध अध्यात्म आणि विशुद्ध अध्यात्म सांगणारे सद्गुरु तिथपर्यंत पोहोचतातच असं नाही. पण स्वामी मकरंदनाथांशी ज्या वेळेला अशी चर्चा कधीतरी होते तेव्हा ते म्हणाले, गर्दी नकोच आहे, गर्दी जमवणं हा उद्देश नाही. हा फरक आहे, काहींना आपली गर्दी किती जमली हे विशेष वाटतं, त्याच्यावरून आपलं मोठेपण सिद्ध करावंसं वाटतं. मकरंदनाथ आणि त्यांची परंपरा सांगते की गर्दी नको आहे, याचं कारण येणाऱ्या प्रत्येक माणसाचं, प्रत्येक भाविकाकडे लक्ष देता आलं पाहिजे आणि प्रत्येकाला आत्मोन्नतीचा आत्मोद्धाराचा मार्ग सापडला पाहिजे, ही त्यांची तळमळ आहे. आता ही तळमळ वागण्या बोलण्यात प्रत्येक ठिकाणी अगदी क्षणोक्षणी त्यांची तळमळ प्रकट होत असते आणि आपल्याला ती सहज जाणवत असते, दिसत असते. फक्त ते स्वतः कधी म्हणत नाहीत की मी यासाठी अमुक करतो आहे म्हणून. मग ते इस्पितळामध्ये जाऊन एखाद्या स्वाईन फ्लू झालेल्या माणसाजवळ, भक्ताजवळ सातत्यानं मास्क न लावता बसणं हे असो, किंवा कोणाच्या घरी काही अडचण आहे म्हटल्यानंतर सहज आलो म्हणून जाऊन येणं, इतक्या सहजतेने ते सगळं करत असतात आणि हे सगळं अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या पद्धतीनं क्षणोक्षणाला व्यक्त होत असतं. ही जी अंतःकरणापासूनची त्यांची तळमळ आहे ही आपल्याला पहिल्यांदा सर्वात जाणवते. त्यांच्या मुद्रेवरचं तेज आणि प्रेम हे आपल्याला लगेच भिडतं आणि अत्यंत साधं, सरळ, प्रेममय असं हे व्यक्तिमत्व मला जाणवतं. दुसरं एक मला असं जाणवतं की पारदर्शकता आहे, ज्याचा मिलिंदाजांनी उल्लेख केला की आचरणातून अध्यात्म दाखवणं ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणून कदाचित तुकाराम महाराजांनी बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले म्हटलं असेल. त्याचं जर आपल्याला मूर्तिमंत उदाहरण पाहायचं असेल तर स्वामी मकरंदनाथांकडे आपल्याला पाहावं लागतं की त्यांचं सांगणं, त्यांचा उपदेश, त्यांचं बोलणं आणि त्यांचं वागणं, त्यांचं जीवन हे वेगळं नाही, दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जे बोलतात तेच सांगतात आणि जे सांगतात तेच आचरतात. यामुळे मला कधी कधी असं वाटतं की जे चमत्काराच्या मागे आमच्यासारखे लोक फिरतात त्यांना अशा प्रकारचे एक सद्गुरू अत्यंत पारदर्शक व्यक्तिमत्वाचे, सातत्यानं निष्काम कर्मयोग करणारे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाचं भलं व्हावं ही चिंता करणारे, सर्वांची चिंता वाहणारे असे सद्गुरू आजच्या काळामध्ये असतात, हाच केवढा मोठा चमत्कार आहे. याच्यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे आपल्याला? पण आम्हाला हे चमत्कार दिसत नाहीत, आम्हाला वेगळेच चमत्कार दिसत असतात ज्याचा उल्लेख मगाशी झाला. त्यामुळे स्वामीजी आपल्यातले आहेत असं आपल्याला वाटतं ही सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. ते म्हणजे मला त्यांच्या मोठेपणाची जाणीव असूनही मी म्हणतो की ते ज्यावेळेला आपण बोलतो तेव्हा हे कोणीतरी फार मोठे आहेत आणि आपण कोणीतरी फार लहान आहोत असा भाव ते आपल्या मनात निर्माण होऊ देत नाही. ते सहजतेनं आपले होऊन जातात. मी म्हटलं तसं दीपे दीपू लाविल्याच्या निमित्तानं खरं म्हणजे तो माझ्या आयुष्यातला भाग्ययोग होता. मिलिंददादा आणि गिरीशदादा माझ्याकडे आले आणि या कार्यक्रमाला तुम्ही या म्हणाले. योगायोग काय आहे? स्वामी स्वरूपानंदांचंही दर्शन मला झालं, स्वामी माधवनाथांचंही झालं, माधवानंदांना मी भेटलो अनेकदा आणि दीपे दीपू लाविल्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक वर्तुळ पूर्ण होऊन मी इथे आलो. या प्रकारचा योग होता तो आणि त्या निमित्तानं मी या सहवासात जो आलो आणि जो परिवारात आलो तो गेलोच नाही बाहेर आणि विशेष म्हणजे जावंसं वाटत नाही. हे सगळे मी आलो, माझ्याबरोबर माझं कुटुंब आलं, सगळे लोक येत राहिले आणि मला परतावंसं वाटत नाही. इथे राहावंसं, इथे मी रमतो याचं कारण सर्वांना सहजतेनं आणि प्रेमानं आपल्यात सामावून घेणारे मकरंदनाथ आहेत. आणि हे आता आम्हाला असं वाटतं ते आमचेच झालेले आहेत. वैशिष्ट्य हे आहे की इथल्या प्रत्येकाला असं वाटतं ते आपलेच आहेत. हे मला वाटतं त्यातलं खरं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी तुझा आहे असं स्थान निर्माण होणं आणि हे कुठल्याही प्रयासाशिवाय निर्माण होणं ही फार महत्वाची गोष्ट मला वाटते. आणि म्हणून मी मागे उल्लेख केला होता मागच्या कार्यक्रमात की माझ्या 3.5 वर्षाच्या नातवापासून माझ्या 85-86 वर्षाच्या आईपर्यंत प्रत्येकाला वाटावं की हे आपले आहेत. वयाची केवढी मोठी दरी आहे पहा आणि तरीही प्रत्येक जण जोडला जातो. याचं कारण ज्याची त्याची पात्रता आणि पातळी ओळखून ते त्याच्याबरोबर त्याच्यासारखं वागून त्याची उन्नती कशी होईल असं पाहतात. मी उल्लेख केला होता मागच्या वेळेला की माझा 3.5 वर्षाचा नातू सहज उठून सगळी बरीच माणसं असताना जाऊन त्यांच्या पाया पडला आणि मी म्हटलं होतं की मुलांना सुद्धा कळतं कोणाच्या पाया पडावं, कारण त्यावेळेला ते निरागस असतात, निष्पाप असतात, मनानं स्वतःच्या वागत असतात. पुढे लोक बुद्धी जशी वाढत जाते तसे मग वेगवेगळे उद्योग करत जातात. पण या पद्धतीनं सर्व वयातल्या सर्व स्तरातल्या माणसांशी इतकं सामावून जाणं हे केवळ प्रेमामुळे, प्रेमाशिवाय, वात्सल्याशिवाय शक्य नाही. आणि मी म्हटलं तसं आपलं मोठेपण ते कधीही जाणवून देत नाहीत, उलट अगदी साधेपणानं आमच्यासारख्या सामान्यांशी समरस होतात. अत्यंत संवेदनशीलतेनं तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत ते तुमच्या बरोबर असतात आणि मग असं वाटतं ते सद्गुरु तर आहेतच, पण बाप, बंधू, सखा, आई सगळी रूपं ते घेतात आणि अशा नाना रूपामध्ये ते आपल्या बरोबर राहतात. आपल्या सुखदुःखात ते सर्वार्थानं सहभागी असतात आणि हे ते आहेत, सहभागी आहेत, ते आपल्या बरोबर आहेत, आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव सुद्धा आपल्याला खूप मोठा दिलासा देत असते, खूप मोठं सामर्थ्य देत असते. निखळ विशुद्ध प्रेम आणि वात्सल्य म्हणजे स्वामी मकरंदनाथ असं मी मानतो. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला सहज गुरुचरित्रातली एक कथा आठवली. आपण वाचले असेल की स्वामींना लोक म्हणतात, शिष्य येतात त्यांचे 6 शिष्य आणि ते म्हणतात की या दिवाळीला तुम्ही आमच्याकडे या. ते प्रत्येकाला एकेकटं बोलवतात आणि सांगतात मी तुझ्याकडेच येईन. दिवाळी झाल्यानंतर ज्या वेळेला ते सगळे शिष्य भेटतात त्यावेळेला प्रत्येक जण खुश असतो की ते माझ्याकडेच आले, आणि नंतर त्यांना कळतं की स्वामी सगळ्यांकडे गेले होते. याचा अर्थ चमत्काराच्या अंगानेही लावता येईल की स्वामींनी अनेक रूपं घेतली वगैरे वगैरे, पण मी वेगळ्या अर्थानं लावतो की याचा अर्थ प्रत्येकाच्या हृदयस्थ ते स्वामी झाले आणि त्यामुळे प्रत्येकाला ते आपल्याकडेच आले आहेत असं वाटलं. मकरंदनाथांचं हे मला वैशिष्ट्य वाटतं, कारण ते आमच्यासारख्या सर्वांसोबत सर्वात हाई असतात. मी एक छोटं उदाहरण सांगतो वैयक्तिक उल्लेखाचा दोष पत्करून. माझा आमचा मुलगा आदित्य आणि त्याची बायको गायत्री ते परदेशी जाताना त्यांचं दर्शन घ्यायला आले, नमस्काराला आले, आणि ते सहज बोलताना म्हणाले की स्वामीजी आता आम्ही स्पेनमध्ये असणार, तुमची आठवण येईल पण ते चटकन भेटता येणार नाही. स्वामीजी सहज त्यांना म्हणाले अरे तुम्ही तीव्रतेनं आठवण करा, मी आहे तिथे की नाही पहा. असं ते कधी बोलत नाहीत, पण मला असं वाटतं की हे त्यांनी म्हणणं हे तुम्हाला हजारो लाखो मैलांचं अंतर पार करतं, वयाचं अंतर पार करतं, सगळ्या भिंती सोडून तुम्हाला एकच जाणवतं माझ्या तीव्रतेनं मी आठवण करीन, त्यावेळेला हे माझ्या बरोबर आहेत, माझ्या सोबती आहेत. म्हणजे मग जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती याची याचा प्रत्यय आपल्याला येतो. सद्गुरू माधवनाथांच्या ठाई त्यांची असेम निष्ठा समर्पण भाव याची याचा उल्लेख झालेला आहे, आणि मला असं मी थोडी चौकशी केली तेव्हा मला असं समजलं काल परवा झालेल्या मुलाखतीतही त्यांनी सांगितलं की मला सर्वात श्रद्धा सर्वात आवडते, श्रद्धावान माणसं मला सर्वात आवडतात, बुद्धी वगैरे नंतर येतं. तर ही श्रद्धा म्हणजे श्रद्धेचे ते सागर आहेत. संप्रदायाची धुरा त्यांच्याकडे आणि स्वामी माधवानंदांकडे ज्या वेळेला आली त्यावेळेला मी थोडासा पत्रकारितच असल्यामुळे लांबून लांबून पाहतही असतो, सगळेच काही सोबत आले असं नाही, पण वैशिष्ट्य हे की सोबत कोण येतं याच्यापेक्षा स्वामी सोबत त्यांच्या राहिले. आणि आज आपल्याला असं दिसतं की दुराव्याची भिंत संपली आणि दुरावा प्रेमानं सरला आणि अधिकार प्रचितीनं स्वीकारला गेला, त्यामुळे हे पुन्हा एकदा जोडलं जाणं, पुन्हा प्रेमानं एकत्र येणं अशा स्वरूपाचं आहे. स्वामीजी वाणी आणि लेखणीद्वारे तुमच्या आमच्या सारख्या असंख्यांना प्रकाश देतात, तुमच्या आमच्या अंतःकरणातली आत्मज्योत प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी आयुष्य कसं वाहिलेलं आहे हे आपण पाहतो आहोत. त्यांच्या लेखनात त्यांचं लेखन मिळवण्याचं भाग्य लाभलेला एक संपादक मी आहे, कारण प्रसिद्धी मिळते म्हणून लिहिणाऱ्यांपैकी ते नाही. पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही त्यांचं लेखन प्रसिद्ध करतो श्रीनगर पासून चेन्नई पर्यंत अनेक लोक असं कळवतात की हे वाचून आम्हाला वेगळं काहीतरी मिळत आहे. मला असं वाटतं ज्यांनी तुम्हाला पाहिलंही नाही त्यांना तुमच्या केवळ लेखनातून इतकं मिळत असेल तर आमच्यासारख्यांना थोडासा सहवास लाभल्यानंतर किती मिळत असलं पाहिजे, फक्त घेण्याची पात्रता आमच्या अंगात आली पाहिजे. अशा प्रकारचं स्वामींचं काम आहे. 61 वर्ष हे देहाचं वय आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु विचार देहातीत असला कार्य देहातीत असलं तरी आपल्यासारख्यांसाठी देह हे कार्याचं साधन आहे, आणि म्हणून त्यांचं आरोग्य निरामय उत्तम राहो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. आता मी ज्या वेळेला स्वामी मकरंदनाथ असं म्हणतो त्यावेळेला मधुरतही तुम्ही त्यात गृहीत धरलं पाहिजे, कारण दुधात विरघळलेली साखर वेगळी करता येत नाही. तर या दोघांचंही आयुष्य दीर्घायुष्य लाभो आणि स्वामीजींची शताब्दी साजरी करण्याचं भाग्य आपल्याला मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणखी एक प्रार्थना करतो, याच तप महाविद्यालयाच्या मैदानावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे शेवटचं भाषण केलं त्यात ते असं म्हणाले होते की वर्षानुवर्ष माझी भाषणं तुम्ही ऐकता, वर्षानुवर्ष गर्दी करता, माझी भाषण ऐकून या भोवतीच्या टेकड्यांना, त्यावेळेला टेकड्या भोवती दिसत असत, या भोवतीच्या टेकड्यांना पाझर फुटला असेल पण तुम्हाला काही पाझर फुटला नाही, तुमच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. माझी प्रार्थना अशी आहे की या स्वामीजींच्या सहवासानं, स्वामीजींच्या वाणीनं, लेखणीनं, त्यांच्या प्रेमळ मातृत्वपूर्ण मार्गदर्शनानं आपल्यासारख्यांच्या हृदयाला, निदान माझ्यासारख्याच्या हृदयाला, कारण दगडाला पाझर फुटत असतो हे आपण परत लक्षात घेतलं पाहिजे, विशुद्ध अध्यात्माचा आणि आत्मबोधाचा पाझर फुटो आणि त्याच्यामध्ये त्यांची त्यांचा कृपाशीर्वाद सदत आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो अशी प्रार्थना करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली, व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल आभार मानून थांबतो. नमस्कार.
कुवळेकर सरांच्या या भावपूर्ण मनोगतानंतर आपण त्यांचा पूजनीय स्वामीजींच्या हस्ते आता सत्कार करणार आहोत. आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून स्वामीजींच्या प्रेमापोटी सर वेळात वेळ काढून इथे आले आहेत. आपण आता स्वामी मकरंदनाथांच्या जीवनपटाचं दृकश्राव्य दर्शन घेणार आहोत. 1957 सालापासून आजपर्यंतच्या उज्ज्वल इतिहासाचा हा एक धावता आढावा आहे. माझी खात्री आहे आपण या जीवन दर्शनात रंगून जाऊ.
परम सुखदा हृदयी तुमची स्पंदना विनित भावे करिक पूजना तव कृपेची याचना। ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या स्मरणात ज्यांची हृदय स्पंदन पवित्र झाली आहे आणि विनम्र भावानं अहोरात्र सद्गुरु पूजनात जन्ममान झाले आहेत अशा परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या जीवनपटाचं दृकश्राव्य दर्शन घेण्यासाठी आपलं प्रेमपूर्वक स्वागत। स्वामी मकरंदनाथ तथा श्रीयुत मकरंद माधव वझे यांचा जन्म 22 मे 1957 या दिवशी वाई येथे झाला। वडील श्रीयुत माधव रामचंद्र वझे आणि आई सौभाग्यवती मालती यांच्या पोटी जन्माला आलेलं हे दुसरं अपत्य। थोरली भगिनी मीनाताईच्या पाठी 2 वर्षानंतर मकरंदचा जन्म झाला। श्रीयुत माधवराव वझे तथा दादा यांनी न्यायालयात सुमारे 40 वर्ष नोकरी केली। आपली आई तीर्थरूप माईजी हिच्यावर त्यांचा अत्यंत भक्तिभाव होता। तीर्थरूप दादा आणि आई या दोघांनी मीना आणि मकरंद या भावंडांवर उत्तम संस्कार केले। तीर्थरूप दादांचं व्यक्तिमत्व निस्पृह आणि ध्येयवादी होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा त्यांच्या जीवनावर खोल ठसा उमटला होता। साधी राहणी, सेवावृत्ती आणि सच्छील जीवनशैलीचं बाळकडू मीना आणि मकरंद या भावंडांना अगदी बालवयातच लाभलं।
मकरंदच्या जन्मानंतर 8-10 महिन्यातच बदलीच्या निमित्तानं वझे कुटुंब भोर या गावी स्थायिक झालं। 1958 ते 1963 हा 6-7 वर्षांचा काळ भोर इथे व्यतीत झाल्यानंतर तीर्थरूप दादांची बदली राजगुरुनगर येथील न्यायालयात झाली। राजगुरुनगर मधील सुप्रसिद्ध समाज धुरीण ऍडव्होकेट दादासाहेब आपटे यांच्या जुन्या पद्धतीच्या वाड्यामध्ये भाडेकरू म्हणून तीर्थरूप दादांचा परिवार स्थिरावला। मकरंदचं 3री ते 8वी पर्यंतचं शिक्षण जीवन शिक्षण मंदिर आणि महात्मा गांधी विद्यालय इथे झालं। लहानग्या मकरंदच्या खेळकर आणि खोडकर स्वभावामुळे त्याला अनेक बालमित्र लाभले। हुडपणाला विधायक वळण मिळावं या हेतूने मकरंदला संघाच्या शाखेत घालण्यात आलं आणि खरोखरच तिथून राष्ट्रीय विचारांचे सूक्ष्म संस्कार तो ग्रहण करू लागला। शाळेतील शिक्षक श्रीयुत गोतारणे गुरुजी आणि संघातील ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीयुत दाजीभाऊ दाते यांच्या शिकवणुकीचा ठसा नकळत मकरंदच्या बालमनावर उमटू लागला।
राजगुरु नगर बरोबरचा ऋणानुबंध 1970 साली संपुष्टात आला आणि बारामती या नवीन बदलीच्या गावी मकरंदचे कुटुंब स्थलांतरित झालं। राजकीय उहापोहांसाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती शहरात राष्ट्रचिंतन आणि आत्मचिंतन अशा दुहेरी वाटेने तसे भावविश्व विकसित होऊ लागले। शालांत आणि महाविद्यालयीन परीक्षांमध्ये मकरंद यशस्वीपणे उत्तीर्ण होत गेला। बालपणीचा खोडकर आणि धडपडणारा मकरंद एकदम पालटून गेला। गंभीर अंतर्मुख आणि संवेदनाक्षम युवकामध्ये त्याचं रुपांतरण घडलं। प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या ओजस्वी वक्तृत्वातून प्रकटणाऱ्या संतपुरुषांच्या चरित्रामुळे तो भारावून जाऊ लागला। देवदर्शनाच्या अनावर जिज्ञासेने मकरंदच्या अंतरंगात आंदोलन घडत असत। बारामती जलशुद्धीकरण केंद्राजवळील एकाकी तलावाच्या काठी जाऊन आत्मदर्शनाच्या आकांक्षेने तो स्फुरेल तशी साधना करू लागला। बारामतीमधील प्राचीन सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपातील खांबाआड दडलेल्या एकाकी ओळीत त्याची नामसाधना होऊ लागली। त्या काळातील त्याचे शिक्षक श्रीयुत पावसकर सर आणि श्रीयुत श्रीकृष्ण कुलकर्णी सर यांच्या प्रेरणेने अन्याय राजवटीच्या विरोधात लोकशाही मार्गांनी चाललेल्या संघर्षात मकरंदने उडी घेतली। विसापूर कारागृहात 2 महिन्यांच्या राजकीय बंदिवासाने मकरंदचे व्यक्तिमत्व अधिकच गंभीर आणि प्रगल्भ बनलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बारामती शहरात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या निर्भीड आणि तेजस्वी युवकांमध्ये मकरंद अग्रभागी होता। या धामधुमीच्या कालखंडातच आदरणीय श्रीयुत नानाराव ढोबळे या संततुल्य आणि उत्कट राष्ट्रनिष्ठेने प्रभारित झालेल्या वरिष्ठ संघ प्रचारकाचा मकरंदवर लोप चढला।
जून 1976 मध्ये तीर्थरूप दादांची बदली पुणे न्यायालयात झाली। पुण्याच्या गरवारे कॉमर्स महाविद्यालयातून बीकॉमच्या परीक्षेत मकरंद उत्तीर्ण झाला आणि युनायटेड वेस्टर्न बँकेत त्याला नोकरीही लागली। त्याच वर्षी म्हणजे जुलै 1976 मध्ये एका अकल्पित योगायोगाने मकरंद पेरुगेटाजवळील ब्युटी क्लॉथ स्टोअर या कापड दुकानात गेला. तिथे भेटलेले महापुरुष हे कापडाचे व्यापारी असण्यापेक्षा परमार्थ मार्गाचे कापडी म्हणजेच वाटसरू आहेत याची ओळख तत्क्षणीच मकरंदला पटली. परमपूजनीय स्वामी माधवनाथ तथा बाळासाहेब वाकडे यांच्यावर प्रथम भेटीतच मकरंदची श्रद्धा जडून गेली. अतिशय नीटनेटक्या आणि सुबक मांडणी असलेल्या कापड दुकानातील काउंटरच्या आत मुलखादेवी परमार्थाची पाठशाळा तिथे भरत असे. मोठ्या उत्सुकतेने आणि श्रद्धेने मकरंदही त्यात सामील झाला.
2 मे 1977 या दिवशी पूजनीय बाळासाहेब वाकडे यांनी नाथ संप्रदायाचा अनुग्रह देऊन मकरंदाचा परमार्थ मार्ग उजळून दिला. स्वधर्माचरणात दक्ष आणि भक्ती ज्ञानानं सुसंपन्न असलेल्या बाळासाहेबांनी परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ या रूपाने त्याच्या भावविश्वात प्रवेश केला. भगवान आदिनाथांपासून प्रवर्तित झालेल्या आणि हजारो वर्षे विशुद्ध स्वरूपात जतन होत आलेल्या सोहम ध्यान साधनेचा मकरंद पांथिक बनला. प्रपंचातील जबाबदाऱ्या पार पाडत असताना आत्मदर्शनाचं परमध्येय प्राप्त करून घेता येतं असा जबरदस्त विश्वास स्वामी माधवनाथांच्या सहवासात त्याच्या ठिकाणी प्रकट होऊ लागला.
स्वामी माधवनाथांच्या नित्य निष्ठेने चालणाऱ्या ज्ञानेश्वरी निरूपणांची नियमित उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांप्रमाणे त्यालाही ओढ वाटू लागली. ब्युटी क्लॉथ स्टोअर, भागेश्वर निवास आणि दर सोमवारी मातृस्मृती ग्रंथालय या प्रत्येक ठिकाणी जाण्याची त्याची धडपड असे. स्वामी माधवनाथांच्या रसाळ आणि जीवनस्पर्शी निरूपणांच्या प्रभावाने मकरंदप्रमाणे आणखी काही युवकही स्वामींभोवती जमू लागले. स्वामी माधवनाथ आणि पूजनीय सौभाग्यवती सरलाताई या उभयतांनी या मुलांना खूप प्रेम लावलं. मकरंदनी आपल्या गुरुबंधूंसमवेत एका युवा केंद्राची स्थापना केली. स्वामी माधवनाथांना त्याचा अतिशय आनंद झाला. भावी काळातील मोठ्या कार्याची ती एक नांदी ठरली. समवयस्क समविचारी साधकांसह ध्यान आणि नाम या दोन मुख्य अंतरंग साधना मकरंद करू लागला. तासन तासाच्या या साधनांमुळे स्वामी माधवनाथांना अभिप्रेत अशा शुद्ध परमार्थाचं प्रबोधन या सर्व युवा साधकांमध्ये झालं.
बँकेतील नोकरी, उत्तम प्रकारे सांभाळून केलेली वैयक्तिक व सामूहिक साधना आणि स्वामी माधवनाथांच्या प्रवचन सत्संगातून उमटणारा सुसंस्कार यांच्या एकत्रित परिणामातून मकरंदचं सखोल व्यक्तिमत्व आकाराला येत होतं. केवळ स्वामीजींचाच नव्हे तर सर्वच युवा साधक साधिकांचा मकरंदवर एक सेवाभावी, विनम्र आणि नेतृत्वगुण लाभलेला गुरुबंधू म्हणून विश्वास वाढू लागला. स्वामीजींच्या नित्यनैमित्तिक उपक्रमांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असे आणि नकळत स्वामीजींनीही मकरंद आणि त्याच्या मित्रांवर भरोसा ठेवायला सुरुवात केली. स्वामी माधवनाथांच्या पठडीतून गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, उपनिषद आणि आचार्य वाङ्मय याचा प्रचितीपूर्ण अभ्यास मकरंदने केला आणि त्यातूनच विकसित झालेल्या वक्तृत्व शैलीवर स्वामीजी अत्यंत प्रसन्न झाले. साहजिकच स्वामीजी भवितव्याविषयी निश्चिंत होऊ लागले.
तेथ अहम, वाचा, चित्त, अंग, देवोनिया शरणरिघ, महोदधी का गांग रिघाले जैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अहंकार, वाचा, चित्त, अंग जी सर्वात सूक्ष्म गोष्ट आहे त्याचा प्रथम उल्लेख केला आणि जी सर्वात स्थूल गोष्ट आहे त्याचा सर्वात शेवटी उल्लेख केला.
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या नावानं 1984 साली घटनाबद्ध झालेल्या धर्मादाय विश्वस्त संस्थेचा मकरंद खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरला. माया अपार्टमेंट या वास्तूतील प्रथम ध्यान मंदिर, तेथील स्वामीजींचं निवासस्थान आणि अध्यात्म मंगलधाम हे ध्यान मंदिर यांच्या माध्यमातून स्वामी कार्यांनी मोठी भरारी घेतली. वर्षातून दोनदा होणारे मोठे उत्सव, ग्रंथ प्रकाशन, आनंद यात्रा, नित्य चालणारी ध्यान प्रवचनांची केंद्र या सर्वांच्या नियोजनात मकरंदचा सहभाग एक प्रकारे अध्यारूढ होऊन गेला होता.
1986 साली मकरंदचा कुमारी जयश्री जोशी हिच्याशी विवाह झाला. माहेरची जयश्री वजे कुटुंबियांची मजुरा झाली. मकरंद आणि सौभाग्यवती मधुरा यांनी सद्गुरूंच्या आशीर्वादानं वैवाहिक जीवनात पहिलं पाऊल टाकलं. घरातील सर्वांनी सौभाग्यवती मधुराला अत्यंत वात्सल्याने वजे कुटुंबात सामावून घेतलं. विवाहापूर्वी परमार्थाची विशेष काहीच ओळख नसलेल्या मधुराला स्वामी माधवनाथ आणि पूजनीय मातोश्री सरलाताईंविषयी पहिल्या दर्शनातच प्रेम घडलं. पाहता पाहता केंद्रातील साधक विश्वास ती एकरूप झाली आणि सर्व साधक साधिकांची मधुराताई होऊन राहिली. चिरंजीव मंदार आणि चिरंजीव केदार ही गोड बाळं विवाहानंतर 2-3 वर्षांच्या कालावधीत वझे कुटुंबियांसाठी आनंदाचा ठेवा घेऊन जन्माला आली. स्वामी माधवनाथांना अभिप्रेत अशा प्रपंच परमार्थरूप करण्याच्या प्रयोगाला आता खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.
स्वामी माधवनाथ आपल्या सद्गुरूंचं आणि संप्रदायाचं शुद्ध परमार्थ प्रसाराचं कार्य अक्षरशः देहाच्या पलीकडे जाऊन करत होते. अबाल वृद्ध साधकांवर अहेतुक प्रेमाचा वर्षाव करत होते. त्यांच्या आतील बोध, प्रेम आणि कार्याची ऊर्जा यांना त्यांचा सत्तरी ओलांडलेला देह आता साथ देत नव्हता. परिणामत गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 1991 रोजी त्यांना अर्धांग वायूचा आघात सोसावा लागला. त्यातून ते मोठ्या विजिगीषू वृत्तीने बाहेर आले. त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते व्हीलचेअरवर बसून उत्साहानं सहभागी झाले. मकरंदवरची कामाची जबाबदारी आता वाढू लागली. स्वामीजींच्या हालचालींवर आता अनेक मर्यादा आल्या. भविष्य काळातील सांप्रदायिक व्यवस्थेच्या दृष्टीने त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
मी महासंप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून श्री माधवराव नगरकर आणि श्री मकरंद वर्वे यांना नेमले आहे. माझ्यानंतर ही गुरु परंपरा या दोघांनी प्रेतावर.
दिनांक 29 सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी हा तो दिवस होता. स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ असे दोन अध्वर्यू संप्रदाय पुढे चालवण्यासाठी स्वामीजींनी कटिबद्ध केले.
स्वामी माधवनाथांच्या अधिष्ठानावर मंडळाची वाटचाल स्थिरपणे चालू होती आणि 30 जुलै 1996 ची गुरुपौर्णिमा उजाडली. पौर्णिमेचा चंद्र अचानक सर्वांना विरह सागरात सोडून अस्तंगत झाला. अवघ साधक विश्व परमप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या निर्याणामुळे हेलावून गेला. या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्याची धडपड करणाऱ्या मकरंदला दुःखाचे कड गिळून साधकांचे अश्रू पुसणाऱ्या स्वामी मकरंदनाथांच्या रूपात धीरानं उभं राहावंच लागलं. रविवार दिनांक 10 ऑगस्ट 1997 पासून सद्गुरु स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रह देण्यास प्रारंभ केला.
आपल्या सद्गुरूंचं साधकाश्रमाचं स्वप्न पूरं करण्यासाठी मकरंदनाथांनी आणि त्यांच्या साधक सहकाऱ्यांनी अक्षरशः जीवाची बाजी लावली. 1998 सालच्या मे महिन्यात भुगाव येथील श्री साधकाश्रम या रम्य स्थानाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात साजरं झालं. स्वामी माधवनाथांनी स्वतः भूमिपूजन केलेल्या खडकाळ उंच सखल जमिनीत नंदनवन ठरावं अशा आश्रमाची निर्मिती झाली आणि त्यात दरमहा 3 दिवसांची निवासी साधना शिबिर उत्साहात पार पाडू लागली. सोहम ध्यान साधना मेळावे पुण्याच्या विविध भागात सुरू झाले. अशा मेळाव्यांमुळे शास्त्रशुद्ध आणि संत संमत सोहम साधनेचं अंतरंग मार्गदर्शन जिज्ञासू श्रोत्यांना तसंच त्या त्या भागातील जुन्या साधकांनाही मिळू लागलं.
आपला खरा प्रश्न गीता शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी वस्तुतः परमात्म स्वरूप असे आपण असताना मीची निर्मिती केवळ विचारांमुळे होते. जर विचार नसतील, कल्पना नसतील, तर मी हा निर्माणच होणार नाही. तेव्हा मी हा शुद्ध स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाईल, परमात्म्याशी एकरूप होऊन जाईल. त्यामुळे मीची निर्मिती केवळ विचारांच्या मुळे झालेली आहे.
स्वामी माधवनाथांच्या पश्चात संप्रदायाच्या आणि केंद्राच्या कार्याची घडी व्यवस्थित बसू लागली. प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि सतत वाढतं कार्य यांच्या धकाधकीमुळे स्वामी मकरंदनाथांची आणि कुटुंबियांची विलक्षण ओढाताण होऊ लागली. पूर्ण विचारांती 14 मे 2002 या दिवशी मकरंदनाथांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर ग्रंथनिर्मिती, युवास्नेह यासारख्या उपक्रमांनी कार्य सजवण्यास त्यांनी प्रारंभ केला. भूगावच्या साधना शिबिरांमध्ये मध्यवर्ती संकल्पांचा अंतर्भाव करून शिबिरे अधिक सखोल आणि अर्थपूर्ण करण्यात येऊ लागली. अनुषंगिक साधनांनी तर साधक वर्गाचा साधना संवेग आणि अंतरंगता या दोन्ही गोष्टी वाढवण्यास मोठाच हातभार मिळू लागला. नागपूर, पावस, बारामती, दौंड अशा ठिकाणी साधकांच्या प्रेमाग्रहामुळे आनंद यात्रा आयोजित करण्यात येत असत. गुरुपौर्णिमा, रामनवमी, माऊलींचा पालखी सोहळा अशा नैमित्तिक उत्सवांमधून मंडळाच्या कार्याला नवनवीन आयाम मकरंदनाथांनी प्राप्त करून दिले. मकरंदनाथ लिखित अमृतलहरी, सोहम ध्यान साधना, जय जय देव श्री गुरु, गीता दर्शन यासारख्या कसदार ग्रंथांची निर्मिती साधकांसाठी मंडळातर्फे होऊ लागली.
2003 साली स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी सुमारे 600 अधिक साधकांसह मकरंदनाथांनी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचं नियोजन केलं. दृष्ट लागावी अशा सोहळ्याच्या सांगतेच्या दिवशी पहाटे मकरंदनाथांचे प्रिय पिता तीर्थरूप दादा यांना सेवाज्ञा झाली. पारायणाच्या सांगतेचा कार्यक्रम कोणालाही लक्षात न येऊ देता आनंदाने पार पडावा अशा दृढ निश्चयाने मकरंदनाथांनी त्यात सहभाग घेतला. 2007, 2011 आणि 2017 या 3 वर्षांमध्ये अशाच पारायण सोहळ्यांचं अतिशय देखण्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं.
पंढरपूरच्या सुमारे 1000 जास्त साधकांसह झालेल्या आनंद यात्रा आणि शिबिर अक्षरशः अविस्मरणीय ठरली. अशा प्रकारे आयोजित केलेले हे उपक्रम मकरंदनाथांच्या संघटन कौशल्याचा आदर्श नमुना ठरले. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या विश्वस्त संस्थेतर्फे गणेशपुरम या इमारतीमध्ये एका प्रशस्त ध्यान मंदिराचे उद्घाटन 4 ऑक्टोबर 2009 रोजी झालं. स्वामी माधवनाथांचे सुपुत्र श्रीयुत बापूसाहेब वाकडे, पावसचे स्वामी भक्त श्रीयुत विजयराव आणि श्रीयुत जयंतराव देसाई तसेच स्वामी प्रज्ञानंद अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. स्वामी मकरंदनाथांनी त्याच इमारतीमध्ये ध्यान मंदिराच्या वरील मजल्यावर एक फ्लॅट खरेदी केला. 2010 सालापासून वझे कुटुंब गणेशपुरम वास्तूचे रहिवासी झाले. गणेशपुरम, माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम आणि भूगाव साधकाश्रम या वास्तूंमधून आपल्या सद्गुरूंचं आनंदवन भुवनाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मकरंदनाथ अविरत झिजत आहेत. परमपूजनीय स्वामी माधवानंद यांच्याबरोबर मकरंदनाथांचं अत्यंत आदराचं आणि बंधुत्वाचं नातं आहे. त्याचा प्रत्यय विविध उत्सवांमधून साधकांना येत असतो.
2013 साली सद्भक्त मिलिंददादा लिमये यांनी लिहिलेल्या दीपे दीपू लागिला या स्वामी मकरंदनाथांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक श्रीयुत विजयराव कुवळेकर यांच्या हस्ते झालं. 2015 साली स्वामी मकरंदनाथांचे दोन्ही सुपुत्र मंदार आणि केदार विवाहबद्ध झाले. स्वामी मकरंदनाथांनी प्रपंच आणि परमार्थ एकरूप करण्याबद्दलची आपल्या सद्गुरूंची इच्छा सुफळ संपूर्ण केली. स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय सौभाग्यवती मधुराताई यांचा भौतिक आणि पारमार्थिक प्रपंच आता चांगलाच विस्तारला आहे. सौभाग्यवती प्राजक्ता आणि सौभाग्यवती आरोही या सुशील आणि प्रेमळ सुना त्यांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी नांदत आहेत. चिरंजीव राधा आणि चिरंजीव रमा या चिमण्या पाखरांच्या किलबिलाटामध्ये मकरंदनाथांच्या मातोश्रींसकट सर्वजण रंगून जातात.
स्वामी मकरंदनाथांच्या हृदयातील परमार्थज्योत अहर्निश पेवत आहे. सद्गुरूंच्या कार्यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये पूजनीय स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी अत्यंत भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी पद्धतीने त्यांनी साजरी केली. ज्ञानेश्वरी पारायण आणि स्वामी माधवनाथ दर्शन असा अभूतपूर्व उत्सव मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने घडवून आणला. हे प्रेम स्वरूप गुरुवर हा परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या जीवनावरचा अतिशय प्रासादिक आणि रसाळ चरित्रग्रंथ प्रकाशित करून मकरंदनाथांनी साधकांना आपल्या सद्गुरूंची अंतरंग ओळखच पुनश्च घडवून आणली.
आपल्या कामाला मिळालं तर ते कोणीतरी बसलेले आहेत ना सत्पुरुष पूर्वगुरु, तर ते संप्रदाय चालवतात. त्या भावनेने मी काम करत गेलो आणि काय अडथळे आले आणि दूर गेले. आणि आज शेकडो लोकांना, हजारो लोकांना त्याचा अतिशय चांगला उपयोग होता मी दिसतो आहे. मला असं वाटतं की ही कृपा चैतन्य रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी इथे यावं आणि स्वामीजींनी चैतन्य रूपाने आणि प्रत्यक्षत देखील इथं आहे. त्यांच्या योगाने आपल्या सगळ्यांचं जीवन धन्य व्हावं अशी मी स्वामीजींच्या अनुज्ञाने त्यांच्या प्रार्थना करतो.
आज 61 पूर्ती साजरी होत असताना कृतकृत्यता आणि साधकांचा कळवळा अशा दोन्ही उदात्त भावना हृदयात धारण करून स्वामी मकरंदनाथ स्वभावानुसार आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या पावन चरणांशी रमून राहिले आहेत. ते म्हणतात, तुझा निरंतर सेवक भावे, चरणी तुझ्या रमुनी असावे, मकरंदासी गुरु माधवे, प्रेमे जवळी धरावे, प्रेमे जवळी धरावे.
या जीवनपटाचं समालोचन केलं आहे सद्भक्त श्रीयुत गजानन दादा कुलकर्णी आणि सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पेंडसे यांनी. या जीवनपटामुळे असंख्य सोनेरी क्षणांना पुन्हा आज उजाळा मिळाला. या देखण्या जीवनपटाच्या निर्मितीसाठी अनेक जण झटले आहेत, त्यातही विशेष उल्लेख करायचा वाटतो ते आहेत सद्भक्त श्रीयुत विशाल बाठे. अतिशय परिश्रमपूर्वक श्री भाटे यांनी हा जीवनपट तयार केला आहे. त्यांचा आता आपण पूजनीय स्वामीजींच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मी सद्भक्त विशाल भाटे यांना नम्र विनंती करते की त्यांनी हा सत्कार आता स्वीकारावा. आपण आज आणखी एक विशेष सत्कार करणार आहोत. त्यासाठी मी श्रीयुत दिगंबर नागनाथराव तरगुडे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. तरगुडे साहेब हे अग्नी सुरक्षा सल्लागार आहेत. आपलं शिबिर सुरक्षितपणे पार पडावं यासाठी आपण ज्या व्यवस्था केल्या त्याचं प्रशिक्षण तरगुडे साहेबांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिलं. इतकंच नव्हे तर शिबिराचे तीनही दिवस ते स्वतः संपूर्ण वेळ शिबिरात हार्दिकतेने उपस्थित होते. आज अजून एक योगायोग असा आहे, पावसचे आशीर्वादही आपल्यापर्यंत पोचले आहेत. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि समाधी मंदिर यांच्यातर्फे आदरणीय श्रीयुत जयंतराव देसाई यांनी स्वामीजींसाठी शाल आणि स्वामी स्वरूपानंदांचा प्रसाद पाठवला आहे. तर स्वामीजींपर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय स्वामी भक्त श्रीयुत बाबूराव देसाई आणि वसंतराव देसाई आवर्जून इथं उपस्थित राहिले आहेत. साक्षात स्वरूपानंदांकडून स्वामी मकरंदनाथांना आणि त्यांच्या कार्याला मिळालेला हा आशीर्वादच आहे. मी आदरणीय श्रीयुत बाबूराव देसाईंना विनंती करते की त्यांनी स्वामीजींना स्वरूपानंदांचा हा प्रसाद द्यावा. यानंतर हार अर्पणाचा हृदय कार्यक्रम आपण आता करणार आहोत. मंडळातर्फे नागपूर केंद्राचे सद्भक्त श्रीयुत किरण देवरस हे पूजनीय स्वामीजींना हार अर्पण करतील. सद्भक्त सौभाग्यवती अरुणा देवरस या मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंना हार अर्पण करतील. बोरीवली केंद्रातर्फे श्रीयुत मदनलाल चौधरी हे खास राजस्थानी पद्धतीचा फेटा पूजनीय स्वामीजींना अर्पण करणार आहेत. राजस्थानची परंपरा अशी आहे, फेटा बांधणाऱ्याने स्वतः फेटा बांधूनच यायचं असतं. आज ते तसेच आले आहेत. संतांच्या कृतकृत्यतेतून उत्स्फूर्त उद्गार त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात. त्यांना अभंगांचं स्वरूप प्राप्त होतं. जीवन धन्य धन्य जाहले हा स्वामी मकरंदनाथांनी रचलेल्या अभंग सदृश काव्याचं गायन करणार आहेत सद्भक्त अनिकेत लिमये.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
Hey. जीवन धन्य धन्य जाहले जीवन धन्य धन्य जाहले सूर्य उगवता एकाएकी तिमिर नाश तो घड़े त्रिलोकी गुरुवाक्याचा श्रवणी तैसे आत्मरंगी रंगले जीवन धन्य धन्य गाहले जीवन धन्य धन्य गाहले विवेक अंकुर गुरु प्रसादे वैराग्य से पढ़ते गाढ़े तीन अवस्था लांडुनिया स्वरूप सुखला धले जीवन धन्य धन्य गाहले जीवन धन्य धन्य गाहले कर्मा कर्मी नुरे अहंता रजतम जामुनी गुणातीतता सत्कर्मा से फलते ईश्वर चरण कमली वाहिने जीवन धन्य धन्य गाहले जीवन धन्य धन्य गाहले नरो निकाही देखा उरले परब्रह्म ते भरुनि फेरे सर्वात्मक त्या ब्रह्मी समरस राहिले जीवन धन्य धन्य गाहले जीवन धन्य धन्य गाहले प्रेम भराने मन हे धाले आनंदाने नाचू लागले गुरु कृपेचा गाध अनुभवी मकरंद रमविले मकरंद रमविले जीवन धन्य धन्य गाहले जीवन धन्य धन्य गाहले
अनिकेतच्या गोड भावपूर्ण आवाजात या काव्याचा अर्थ मनाला अधिकच भावतो. गेले दोन दिवस इथे जो भावाचा कल्लोळ उचंबळतो आहे त्यामध्ये खरं तर आपण चिंब भिजून गेलो आहोत. तरीही चातकाला आस असते ती मेघाच्या कृपावर्षावाची. मी पूजनीय स्वामीजींना प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आता आशीर्वचन द्यावं.
अखण्डमण्डलाकारम् व्याप्तम् येन चराचरम् तत्पदम् दर्शितम् येन तस्मै श्रीगुरवे आनन्दमानन्दकरम् प्रसन्नम् ज्ञानस्वरूपम् निजबोधरूपम् योगीन्द्रमीड्यम् भवरोगवैद्यम् श्रीसद्गुरुम् नित्यमहम् नमामि.
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या वतीने स्वामी मकरंदनाथांचा 61 पूर्ती समारंभ आपण सगळे मिळून साजरा करत आहोत. तुमणे साहेबनी त्याच्यात एक आहे. मला असं वाटत की हा समारंभ हा कोणा व्यक्तीचा नाही, तर हा एका कार्याचा उत्सव आहे. गेले 3 दिवस सकाळ आणि दुपार संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपण इथं सर्वजण एकत्रित होतो. हे 3 दिवस गेले असं वाटत नाही. त्याच्याऐवजी एक सलगताच आहे, मध्ये रात्रीचा काळ जणू विसरून गेल्यासारखं झालं. असा हा सलग चाललेला उत्सव आज समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. या समारंभामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अचानकपणे अकल्पितपणे चैतन्य महाराज देगलूरकर आले. आदल्या दिवशी कोणत्या कामासाठी म्हणून ते महाविद्यालयात आलेले होते आणि इथं तयारीसाठी म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आलो होतो. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यांचा आणि माझा जवळपास 7-8 वर्षांचा जिव्हाळा आहे, संबंध आहे. आणि ते अचानक म्हणाले की मी येईन उद्याच्या कार्यक्रमासाठी. मला असं वाटलं की आदिनाथांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून गुंडा महाराजांपर्यंत, गुंडा महाराज देगलूरकर, जो संप्रदाय चालत आला तो संप्रदाय गुंडा महाराजांनंतर गुरु शिष्य परंपरेनी माझ्यापर्यंत चालत आला आणि वंश परंपरेनी चैतन्य महाराजांपर्यंत चालत आला. गुंडा महाराजांचे आशीर्वाद त्या निमित्ताने या सोहळ्याच्या उद्घाटनाला प्राप्त झाले. ते आदिनाथांपासून ते गुंडा महाराजांपर्यंत असलेल्या परंपरेचेच आशीर्वाद होते. त्याच्या पुढचेही आहेत असा अर्थातच मी गृहीत धरलं. आणि त्याच दिवशी मला जयंतराव देसाईंचा फोन आला प्रारंभी त्यांना जमणार नाही असं ते म्हणाले होते कोणत्या त्यांच्या अडचणींमुळं. आणि मग म्हणाले की कदाचित मी येईन आणि काल मला मिलिंददादा असं म्हणाले की जयंतरावांना जमत नाहीये पण बाबूराव येणार आहेत, श्रीकांत देसाई येणार आहेत आणि ते पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे आशीर्वाद समाधीला स्मरून अर्पण करण्यासाठी म्हणून येणार आहेत. या देसाई बंधूंपैकी बाबूराव तुम्ही स्वरूपानंदांच्या सर्वात निकट राहिलात. स्वरूपानंदांनी भाऊ देसाईंच्या मुलांपैकी यांना आपल्या जवळ ठेवून घेतलं. ते म्हणाले याची 11वी देखील मी जबाबदारी घेतो. स्वरूपानंदांनी त्यांचा अभ्यास करून घेतला. गणितामध्ये त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं बरोबर आहे ना, 100 पैकी 100 मार्क स्वरूपानंदांनी शिकवल्यामुळं त्यांना मिळाले. आणि संस्कृत मध्ये ते काय म्हणाले की एक मार्क कमी पडला, 99 मार्क त्यांना मिळाले. स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये जे गेल्या गेल्या डाव्या हाताला टेबल आहे ते टेबल त्यांनी बाबूरावांकरता तयार करून घेतलं आणि तिथं बसून स्वरूपानंद पलंगावर बसून माझी अशी कल्पना त्यांचा अभ्यास घेत होते. आणि स्वरूपानंदांच्या तेव्हाच्या जीवनचरित्राचे सर्वात प्रत्यक्षदर्शी साक्षी ही आहात असं असल्यामुळं तुमच्या योगानी मी जे समजलेलं होतो सगळ्या संप्रदायाचे आशीर्वाद मिळाले तर गुंडा महाराजांपासून स्वरूपानंदांचे आशीर्वाद हे तुम्ही घेऊन आला. स्वामीजींचे आशीर्वाद मला आहेतच. स्वामी माधवनाथांचाच मला आधार आहे. बरी एक येथ असे आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. मला माझे गुरु फार अनुकूल वैयक्तिक रीतीनी होते. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला गुरु अनुकूल आहेत हाच माझा आधार आहे, तसा माझा आधार माझे गुरु आहेत. पहिल्या दिवशी अजून एक महत्वाची घटना घडली, ते म्हणजे स्वामी माधवानंदांचं शुभेच्छा पत्र आपल्याला प्राप्त झालं. मला आदल्या दिवशी त्यांनी फोन करून सांगितलं आणि ते पाठवलं. त्याचं वाचन इथं झालं आणि त्याच्या आधी त्यांनी एक ऑडिओ त्यांच्या ध्वनिमुद्रित आवाजामध्ये आशीर्वाद पाठवलेले होते. ते आशीर्वाद देखील इथं आपण सर्वांनी मिळून ऐकले. अशा रीतीने मी आज या सर्व सांप्रदायिक पूर्वसुरींच्या आशीर्वादाने तृप्त झालो असं म्हणायला काही हरकत नाही. माझे स्नेही विजयराव औपचारिक अतिथी या नात्याने आले, ते अतिथी नाहीत. तसंच मल्हारराव अरणकल्ले देखील आपणही इथं उपस्थित झालात या सगळ्याचा मला खूप आनंद आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये येऊ न शकणारी, येऊ न शकलेली वयामुळं माझी आई तिचे आशीर्वाद मला कायम आहेत. माझ्या वडिलांचेही आशीर्वाद मला आहेत. तसंच मधुराताई इथं उपस्थित आहेत, विजयरावांनी सांगितलं की स्वामी मकरंदनाथांच्या शताब्दीचा उत्सव इथं व्हावा आणि मधुराताईंच्या उपस्थितीत व्हावा तुझ्या अनुपस्थितीमध्ये माझ्या संबंधीचा एकही कार्यक्रम न व्हावा अशी मी स्वामीजींना प्रार्थना करतो. त्यामुळे माझ्या जर झाली शताब्दी तर तू असणारच. आणि शताब्दी म्हणजे पूर्ण जीवनाची कल्पना आहे. 100 वर्ष मोजून याच्यावर माझा तितका विश्वास नाही. आत्मज्ञानी जीवन हे पूर्ण जीवन आणि 100 वर्ष तरी कशा करता जगायचं तर ती जास्तीत जास्त सवलत दिलेली आहे की तेवढ्या काळात तरी आत्मदर्शन प्राप्त करून घ्यावं. म्हणून जे जीवन आहे पूर्ण जीवन त्या पूर्ण जीवनामध्ये तू माझ्या बरोबर असावीस. माझी मुलं आणि सुना यांची ही अनुकूलता मोठ्या भाग्याने मला मिळालेली आहे. मला हे भाग्य वाटत. अशा रीतीने हा कार्यक्रम एका परीने साधकांकरता आणि एका परीने व्यक्ती म्हणून माझ्याकरता देखील तसा स्मरणात राहील असा झाला. प्रत्यक्षात 61 साजरी करण्याचा काळ कधीच संपलेला आहे. 81 म्हणजे सहस्रचंद्र दर्शनापर्यंत त्याच्या पुढपर्यंत सहज लोक मजल मारतात. त्यामुळे 61 तसं विशेष काही नाही. फक्त या निमित्ताने एकत्रित साधना होऊ शकते हा या कार्यक्रमात मला विशेष वाटला आणि म्हणून मी याला संमती दिली. जीवनामध्ये योग्य संकल्प किंवा चांगले संकल्प किंवा दैवी संकल्प करणारा जो असतो त्याला ईश्वराचा वरद हस्त नेहमी प्राप्त होतो याच्यात काही शंका नाही. सत्य संकल्पाचा दाता भगवंत असं म्हटलेलं आहे. मला जर खूप नीटपणाने आठवलं या निमित्ताने मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहिलं आणि त्याकरता माझे मित्र दत्तात्रय जोशी आणि मुकुंद खळकर हेही तसे कारण झाले. त्यामुळे भूतकाळ आठवला. अगदी लहानपणापासून जर माझी इच्छा कोणती होती असं नीट आठवलं तर मला सेवक होण्याची इच्छा होती असं मला नक्की वाटत. कोणा समर्थाचा सेवक आपण असावं अशी प्रबळ इच्छा होती. लहानपणी अर्थात शिवाजी महाराजांचे संस्कार होत मी वाढलो. महाराजांना जसे जीवाची बाजी लढवणारे लावणारे मावळे भेटले तसा कोणीतरी महाराज असावेत आणि आपण जीवाची बाजी लावणारे असावत असं माझी स्वाभाविक भावना होती. तसंच वडिलांच्या संस्कारामुळं रामाचे सेवक हनुमंत लक्ष्मण भरत यांच्याप्रमाणे सेवा करणारं आपलं जीवन असावं अशी इच्छा नक्की होती. भगवान श्रीकृष्णांचे आज्ञांकित सेवक म्हणून पांडव आणि त्यातल्या त्यात अर्जुन याप्रमाणे आपलं जीवन झालं तर फार चांगलं असं मला लहानपणी मनापासून वाटत होतं. हा काळ साधारणपणाने माझ्या अशी कल्पना आहे की नीट आठवत नाही पण सहावी सातवीच्या पुढं अशी भावना माझ्या मनात जास्त निर्माण व्हायला लागली. आपण कोणाचा सेवक बनणार हे मात्र कळत नव्हतं, कोणाचा सेवक बनावं, कारण ही सगळी पूर्वीची उदाहरणं झाली. सांप्रत कोणाचा सेवक बनणार, कोणा धनिकाचा सेवक, राजकारणी कोणाचा सेवक किंवा कोणी एखादा नेता असेल त्याचा सेवक, कोण व्यक्ती योग्य अशी भेटणार की ज्याचं आपण सेवक व्हावं. कारण जसा जसा मी मोठा झालो, तरुण झालो, तशी सेवेची भावना तशीच होती, पण सेवकांचं एक्सप्लॉयटेशन मात्र मी पाहिलं, जवळून पाहिलं. त्यामुळं सेवक व्हायची इच्छा होती, पण अशा कोणा मंडळींचं सेवक होण्याची इच्छा नव्हती. कशा करता सेवक व्हायचं आहे मला माझं मन निर्वाळा देत होत की जे पर्याय उपलब्ध आहेत असं वाटत होत, या कोणाचा सेवक होण्याची माझी इच्छा नाही. दोन पर्याय माझ्या समोर माझ्या तरुणपणामध्ये आले. एक म्हणजे संघाच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी, त्याच्याकरता कदाचित प्रचारक म्हणून बाहेर पडावं अशी एक इच्छा मनात निर्माण झाली, होत होती, आणि मला तशी संधी देखील आली. संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक दामोण्णा दाते ते माझ्या घरी आले आणि माझ्या वडिलांना सांगत होते की तुमचा मकरंद मला हवाय, मला त्याच्यामध्ये चांगले गुण दिसतात. दामोण्णा दात्यांसारखी मोठी व्यक्ती संघाच्या वर्तुळातली असं सांगत असताना माझे वडील त्यांच्याशी या बाबतीत काही बोलले नाहीत. ते जे त्यांना हो नाही काहीच उत्तर न देता तेव्हा दामोण्णा असं म्हणाले की मी समजतो की तुमचा हा एकुलता एक मुलगा आहे, तुम्हाला तुमच्या घराची आर्थिक देखील चिंता असू शकेल, तर मी असं करतो की संघाच्या माध्यमातून राजकीय पक्षामध्ये आपण याला प्रस्थापित करू. तेव्हा असलेल्या जनता पक्षामध्ये हा काम करेल आणि त्याच तुम्हाला कल्पना येणार नाही असं मानधन त्याला द्यायला मी सुरुवात करेन. त्यांनी पक्षाचं काम करावं, हळूहळू नियुक्त्या होत जातात हा त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकेल असं मला वाटतं. त्याच वेळेला मी बाळासाहेबांकडं, आम्ही त्यांना बाळासाहेब म्हणायचो, दुकानामध्ये जायला सुरुवात झालेली होती. दामोण्णा दात्यांना कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद या तऱ्हेचा न मिळाल्यावर दामोण्णा दाते म्हणाले की हा जे करेल, कुठं नोकरी हवी असेल तर मला सांगा, मी नोकरीच्या ठिकाणी याला हव्या त्या नोकरीच्या ठिकाणी सुस्थिर करेन. आणि दामोअण्णांचं माझ्यावर शेवटपर्यंत प्रेम राहिलं, त्यांनी देह ठेवेपर्यंत. मला संघाच्या कामाबरोबर आत्मदर्शनाची ओढ देखील बालवयात निर्माण झाली होती किंवा कुमार वयात निर्माण झाली होती. बाळासाहेबांचा शिष्य बनून त्यांच्या ठिकाणी राहून पडेल ती सेवा करावी अशी इच्छा वाटत होती. आणि मला असं वाटतं की ईश्वराचा वरद हस्त मला प्राप्त झाला. स्वामीजींच्या चरणी सेवक म्हणून राहण्याचा माझा निश्चय झाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवते संत देवते संत, निमित्त ज्या झालिया मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा, येथे इच्छा पुरत असे तुका म्हणे रोकडे केणे सीवी त्या येणे पोट धाय. संतांच्या ठिकाणी जर पाहायचं झालं तर सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवते संत, देवते संत, संत हे देवस्वरूप आहेत. आणि संतांची सेवा करण्याचं मी निमित्त झालो असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि संतांखेरीज परमार्थ करणं ते असं म्हणतात की निराकारी ओस दिशा, संतांखेरीज नीट परमार्थ होत नाही. परमात्म तत्व निर्गुण निराकार असलं तरी देखील ते दिग्दर्शित करणारे केवळ संत असू शकतात. स्वामीजींच्या इथं आलो आणि स्वामीजींचा सेवक बनून राहिलो. लहानपणी संस्कार झालेले होते. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमूचे शील. त्यामुळं तशा प्रकारे स्वामीजींच्या दरबारामध्ये पायातला पत्थर होऊन राहणं हे बरं असं नक्की वाटलं आणि माझ्या जीवनाचं तशा प्रकारे ध्येय ठरलं, ध्येय निश्चिती झाली, जीवनाचा मार्ग नक्की झाला. लहानपणापासून माझ्या ठिकाणी अजून एक प्रेरणा होती. ती प्रेरणा अशी होती की काही उदात्त करण्यासाठी बहुधा आपला जन्म असावा असं मला वारंवार वाटत असे. तसंच अजून एक प्रेरणा होती ती सेवक होण्याची होती. आणि सेवक होण्याच्या इच्छेशी ही उदात्त भव्य दिव्य करून राहण्याची प्रेरणा ही विसंगत नव्हती. कारण सेवक राहूनच अर्जुनासारखं हनुमंतासारखं काहीतरी हातून मोठं घडू शकेल, स्वभावत आपण मोठे नाही याची जाणीव होती. पण सेवक राहिलो तर आपल्याला काही उदात्त असं करण्याची संधी मिळू शकेल यावर विश्वास होता आणि प्रश्न सुटलेला होता. आताच्या काळात संत कसे भेटणार? गोंदोलेकर महाराज, समर्थ यांच्यासारखे संत आताच्या काळात कुठे आहेत? हा प्रश्न स्वामीजी भेटल्यानंतर सुटलेला होता. आणि स्वामीजींकडे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मोठं होण्यासाठी किंवा उदात्त काही करण्यासाठी देखील स्वतःला घडवण्याची आवश्यकता असते. प्रथम केवळ इच्छा असून चालत नाही, केवळ इच्छेनी आपण मोठे होत नाही, तर मोठं होण्यासाठी म्हणून आपण स्वतःला घडवणं, गुणांनी देखील घडवणं हे गरजेचं आहे. तसं केवळ गुण अंगी कितीही अभ्यास केले तरी देखील आपली प्रकृती विरोध करते गुण स्वीकारण्यासाठी. म्हणून प्रकृतीला बाजूला सारून प्रकृतीच्याही पलीकडे असणारा यो बुद्धे हे परतस्तु सहा असा परमात्मा, तो परमात्मा आकलन करून घेणं, आत्मज्ञान संपन्न होणं हे आवश्यक आहे हे मनानी घेतलं. तसं 10वीपासूनच मला याची कल्पना थोडी थोडी आलेली होती आणि निष्कर्ष असा निघाला की आता गुरुपदिष्ट मार्गानी साधना नेटानी करायला हवी. स्वरूपानंदांनी बाल्यापासून गीताध्ययनी होता मज बहु छंद, तारुणी तत् कथित तत्वते भोगी आज अगाध, असे तरुणपणीच उद्गार काढले. पण बालपणापासून छंद होता असं स्वरूपानंद म्हणतात. मलाही बालपणापासून गीतेचा छंद होता. मी काही काव्य करायचो तर मला असं वाटलं की अशी साधी निसर्गावरची वगैरे काव्य करायच्या ऐवजी आपण भगवद्गीतेवरच काव्यात्मक लिहू. पण प्रत्यक्षात असं लक्षात आलं की इतकं सोपं प्रकरण नाहीये. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिणतयाचे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये, भगवद्गीता समजली आहे कुठं? भगवद्गीतेवर काव्य करण्यासाठी. स्वरूपानंदांच्याही प्रेरणा अशाच होत्या. जगी जन्मुनी अभिनव जीवन, सत्कविवर होईन स्वानुभवांत स्फूर्त नवरसी, सत्य काव्य निर्मिन. जगी जन्मुनी अभिनव जीवन, मागवान होईन स्वानुभव सुधा शिंपुनी वसुधा, नंदन वन बनवीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन, चित्रकार होईन अनुभव फलकावरी निज करे, सत्य चित्र रेखीन. हे जे सत्स्वरूप, सत्याची ओढ जी स्वरूपानंदांना होती, जी स्वामीजींना होती, माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींकडे आल्यानंतर आपली ही ओढ नक्की पूर्णत्वाला जाणार. मी ध्यान करू लागलो जास्त नियमितपणे. तसा मी पूर्वीपासून ध्यानाला बसत असलो तरी देखील कधी ध्यान, कधी नाम, कधी त्राटक, कधी अन्य चिंतन, अशा वेगवेगळ्या मार्गाने ते चाललेलं असायचं. आता त्याला सुनियोजित एकच साधना असं अशी नक्की चौकट प्राप्त झाली. इतर वेळेला अनुसंधान, स्वामीजी सांगतात तसं. सर्वत्र परमात्माच आहे अशा प्रकारे विचार वळवण्याचा प्रयत्न. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता यांचा स्वामीजींच्या प्रवचनाच्या अनुरोधाने अभ्यास, शक्य तितका आत्मानात्म विवेक करत राहण्याचा प्रयत्न करणं, जमत असे असं नाही. आणि विषयाचं मर्यादित सेवन, असली जीवनाची एक जीवनाचं एक सूत्र मी ठरवलं. आणि ध्यानामध्ये मला खरच आत्मसमाधान प्राप्त झालं. स्वामीजींकडं तेव्हा एक उन्मनी अवस्थेचं सत्रच झालं. त्याच्यामध्ये मला देखील स्वामीजींच्या कृपेनी चांगलं ध्यान लागायला लागलं. तेव्हा ते त्याला ट्रान्स असं म्हणत असत. आणि लक्षात आलं की अजून बरीच चढण बाकी आहे. ध्यानाने ध्यान चांगलं लागलं म्हणून सगळं काही हातात आलं असं नाही. कारण चांगलं लागलेलं ध्यान सकाळी आणि दुपारी त्याचा मागमूस नाही. या स्थितीचा मी अनुभव घ्यायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं की स्वामीजी जे सांगत होते, मृदू वचने बोलत जावे, दुसऱ्याच्या दुःखांनी दुःखी होणं, परसंतोषे सुखी व्हावे, अशा प्रकारे आपली प्रकृती वळवणं गरजेचं आहे. बहुतांचे कार्यभाग करावे जसे स्वामीजी करत होते, आपल्याला शक्य तितकं दुसऱ्याच्या उपयोगाला यावं तरच आपल्या बोधाचं सार्थक आहे. नाहीतर आपल्या साधनेचं स्वार्थात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. दुसऱ्याचं अंतर जाणून त्यानुसार वर्तन करावं, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, याचा अभ्यास सुरू झाला. शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा, हे मात्र अवघड गेलं. कारण कोणीही दोन व्यक्ती एकत्र आल्या की तिसऱ्या विषयी हास्य, विनोद, निंदा, पण तेही निश्चयाने करायला सुरुवात केली. आणि शांती राखून वर्तन करणं, शांती राखून बोलणं, समाधान राखून वर्तन करणं, समाधान राखून बोलणं, ही गोष्ट अभ्यास करता येण्यासारखी आहे असं वाटायला लागलं. आपण ज्ञानाने आणि वैराग्याने शोभावं असं ठरवलं. एकदा मी एका मित्राबरोबर दुकानात बसलेलो असताना स्वामीजी काउंटरवर गिराईक करत होते. कोणीतरी गिराईक आलं होतं आणि आम्ही दोघं होतो. तेव्हा तो मला असं म्हणाला की मकरन मला असं वाटतं की मी खूप मोठा होणार अशी माझ्या ठिकाणी पूरण आहे, प्रेरणा आहे. मी त्याला म्हटलं अरे माझ्या ठिकाणी लहानपणापासून तसं काहीतरी आहे असं मला वाटतं. पण मी म्हटलं की आता मला असं लक्षात येतं की मोठा होणं म्हणजे नम्र होणं, मोठा होणं म्हणजे कोणाचा द्वेष न करणं, मोठा होणं म्हणजे मानाची इच्छा न राखणं, मोठा होणं म्हणजे सर्वांचे दोष प्रकृतिगत गोष्टी आहेत त्या बाजूला सारून त्यांच्याशी त्यांच्यावर प्रेम करणं म्हणजे मोठा होणं असं अलीकडं अलीकडं मला वाटायला लागलेलं आहे. आणि त्या तऱ्हेने जो मोठा होतो अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच म्हणजे मोठा होणं अशा प्रकारचा आमचा संवाद चाललेला होता. आणि थोड्या वेळाने स्वामीजी गिराईक गेलं, सगळं कापड त्यांनी तागे काढलेले होते ते आवरून जागेवर ठेवून परत खुर्चीत येऊन बसले आणि माझा जो मित्र होता त्याला प्रसाद दिला, तो बाहेर पडला आणि मला असं म्हणाले की मकरन तू जे बोलत होतास ते मी ऐकत होतो, तू सांगितलंस ते अगदी बरोबर आहे, नम्रत्वेन उन्नमंतः असं म्हटलेलं आहे असं स्वामीजी म्हणायचे असं म्हणाले. मला असं लक्षात आलं की कुठेतरी स्वामीजी आपल्या एकूण जडण घडणीवर लक्ष ठेवत आहेत. मी संघात जात असल्यामुळं आणि लहानपणापासून जेव्हा मला समजतही नव्हतं तेव्हापासून माझे वडील मला शाखेत सोडून घरी यायचे, संघाचे संस्कार झालेले होते. माझ्या मते संघाची जी रचना होती त्याच्यामध्ये आज्ञापालन ही सर्वात महत्वाची गोष्ट होती, कारण आज्ञा देणारा जो होता तो कधी कधी बालवयातला होता आणि आज्ञा पाळणारे जे होते ते मोठे तरुण किंवा कधी वयस्कर देखील असायचे. पण तो जे ज्या आज्ञा देत होता ते सगळे पाळत असत. याला संघामध्ये एकानी सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं असं म्हणतात, त्याला बाहेर झापड लावून चालणं असं म्हणतात. पण एक चालकानुवर्तित्व हे शिस्त येण्यासाठी गरजेची गोष्ट आहे कोणीतरी, कारण आपली बुद्धी देखील वेगवेगळ्या वेळेला अनेक निर्णय देते, कोणाचं तरी एकाचं ऐकणं हे गरजेचं असतं. तशी अजून एक गुणांनी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे शिस्त, की जी अंगीकारली पाहिजे, जी माझ्या घरात देखील होती. तसंच काही एक वैचारिक संपन्नता आली पाहिजे असा आग्रह संघामध्ये धरला जात होता. तसं संघामध्ये मर्दानी खेळ खेळले जात असत आणि मी खेळायचो. त्यांनी शरीराचा आणि मनाचा विकास होतो, ताजतवानं वाटत. तसंच हार जीत या सगळ्या गोष्टींकडे खिलाडूपणे पाहण्याची एक वृत्ती निर्माण होते. तसं ही गुणांची एक वृद्धी आहे, मी खूप थोडक्यात सांगतो, मला संघाबद्दल सांगायचं नाहीये. तसं एक संघटनात्मक बांधणी संघामध्ये आहे असं लक्षात आलं. तिथे एक संघ घेणारा असतो, त्या दिवशीचा शिक्षक असतो, गटनायक असतात, मुख्य शिक्षक असतो, तसं संघचालक असतात, कार्यवाह असतो, स्वयंसेवक असतात आणि या भूमिका बदलतात असं संघामध्ये माझ्या लक्षात आलं. कधी कधी एखादा स्वयंसेवक शिक्षक होतो. माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींच अतिशय थोडं असलेलं काम, मी 76 साली स्वामीजींकडे जायला लागलो, बाबूराव 74 साली स्वरूपानंदांनी देह ठेवला, मध्ये एक वर्ष 75 गेलं की जेव्हा स्वामीजींनी सांप्रदायिक कार्य केलं नव्हतं आणि मी 76 साली त्यांच्याकडे जायला लागलो. त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांची संख्या अक्षरशः 40 होती, एवढीच होती. मी संघाच्या धाटणीने विचार केला की इथं गुणवृद्धी काय होऊ शकेल, तर श्रवण आणि मनन यांनी परमार्थामध्ये इथली गुणवृद्धी होऊ शकेल. ध्यानाने इथं संस्कार परमार्थाचे निर्माण होऊ शकतील. अनुसंधानाचा प्रयोग करू तितका थोडा आहे आणि स्थितप्रज्ञ भक्त गुणातीत यांची जी लक्षणं स्वामीजी सांगायचे तर ती गुणवृद्धी करता साधकाचेही गुण अंगी आणण्यासाठी योग्य आहेत. आणि संघटना बांधणीचं काय, तिथं संघटना नव्हती. जे कोणी तिथं पुढाकार घेत असत ते काम चालवत असत. मी माझ्या काही मित्रांना घेऊन बरोबर घेऊन खाली पादत्राणं असतील तर ती कशीही पडलेली असतील तर ती एका रांगेत ठेवायला सुरुवात केली. बसायचंच असेल तर ओळीत बसावं अशी सुरुवात केली. साधकांना सामाजिक भान छोट्या छोट्या गोष्टीतून यावं येऊ शकेल. स्वामीजींच्या कार्याला मदत म्हणून विविध समित्या निर्माण होणं गरजेचं आहे असं वाटलं, कारण स्वामीजींचा एक खांबी तंबू होता. मी गेलो तेव्हा स्वामीजी 60 वर्षांचे होते. स्वामीजींच्या 61 समारंभात मी बोललो आणि माझा 61 समारंभ चाललेला आहे. तिथं जर आवाज कमी अधिक असेल तर श्रोते सांगायचे नीट ऐकू येत नाहीये, तेव्हा स्वामीजी अशा बसल्या आसनावरून उठायचे. त्यांच्या वर एक फळी होती, तिथं अँप्लिफायर ठेवलेला होता, त्या अँप्लिफायरचा आवाज कमी अधिक करायचे, बसायचे, नीट ऐकू येते का ते विचारायचे. लोक जर नाही म्हटले तर परत उठायचे. माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी समित्या जर आपण नीट केल्या, जबाबदाऱ्या जर निर्माण केल्या आणि त्या पार पाडल्या गेल्या तर स्वामीजींना फक्त कार्य करणं एवढं शिल्लक राहायला पाहिजे. म्हणून माईक व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे, वाहन व्यवस्था आहे. लोक कधी कधी भागेश्वर निवासच्या दारात सायकल लावून आत यायचे. घाई झालेली असायची, उशीर झालेला असायचा, तर तसं होता कामा नये म्हणून आम्ही सगळ्या व्यवस्था लावायला सुरुवात केली. विशेष करून सत्यसाई निलय मध्ये हा प्रश्न फार निर्माण झाला. तिथे एक कार्यक्रम समिती, सजावट समिती आणि आपण पाहतो की आता समित्यांचा केवढा विस्तार झाला. पण संघटना बांधणी इथं होणं गरजेचं आहे असं मला वाटलं आणि त्या सगळ्या समित्यांमध्ये समन्वय पाहिजे. जसं कंपन्यांमध्ये असतं हा आमचा ग्रुप आणि हा तुमचा ग्रुप असं नसलं पाहिजे. सगळे एक दिलाने काम करणारे असले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की मला लय सापडली. स्वामीजींना देखील स्वामीजींच्या कार्याच्या उत्तम बांधणीची सुचिन्ह दिसायला सुरुवात झाली आणि मला माझा असा विश्वास आहे की या व्यवस्थेमध्ये एका बाजूला साधकाचे गुण अंगी बाणवणं, अनुसंधानाचा प्रयोग प्रयत्न करणं आणि दुसऱ्या बाजूनी सामाजिक भान ठेवणं, सद्गुरु कार्याला यथाशक्य मदत करणं, तिथे येऊन काही सेवा करणं, अशी काही लोकांची तरी निदान प्रवृत्ती असते. एक 10-15% लोकांची अशी प्रवृत्ती असते. तर तेवढ्या लोकांना हाताला धरून काम केल्यामुळं या व्यवस्थेमध्ये माझा अधिकाधिक विकास झाला आणि या व्यवस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्यांचा अधिकाधिक विकास झाला. म्हणजे त्याच्या प्रकृतीप्रमाणे जितका अधिक होऊ शकतो तितका, तुलना नाही. एक साधक म्हणून सगळ्यांना प्रगल्भता आली. पारमार्थिक गुणांनी युक्त असं थोडं बहुत वर्तन घडू लागलं आणि संघटित कार्याने स्वामीजींचं जे कार्य होत ते कार्य अधिकाधिक खुलून दिसायला लागलं, उठून दिसायला लागलं. स्वामीजींकडे सुशिक्षित श्रोते येत होते. तुम्ही जे श्रोते आहात त्यांची भल्या भल्या वक्त्यांना भुरळ पडते. त्यांना समजत नाही की हे असे लोक इथे येऊन ऐकतात कसे. ती किमया स्वामीजींनी केलेली होती. आणि माझा अभ्यास अजून अंतरंग असा सुरू झाला. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिमव्ययम् सततम् कीर्तयन्तो माम् यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम् भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवद्गीतेचे अनेक श्लोक खुणावायला लागले. दैवी प्रकृतीनी प्रकृतीचा आश्रय असणारे महात्मे कसे भजतात. आपण ही दैवी प्रकृतीनी युक्त व्हावं. महात्मा होणं हे फार पुढचं नको समजाते, पण दैवी प्रकृतीनी तरी युक्त होऊ. एकदा मला स्वामीजी म्हणाले की तू अनुसंधान कसं ठेवतोस. साधारणपणाने ही मला उत्तराधिकार दिल्यानंतरची गोष्ट आहे. तू काय करतोस म्हणाले. तर मी त्यांना म्हटलं की स्थितप्रज्ञा लक्षणाचे श्लोक असतील त्याच्यातला एक एक श्लोक एका दिवसासाठी घेतो. जसं प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञा तदुच्यते. सकाळी त्याच्यावर स्वामीजी म्हटलं थोडस मी चिंतन करतो. आणि त्या दिवशी तरी आपण कामना रहित वर्तन करायचं असं ठरवतो. जमत तसं नाही, पण एक दिवस फक्त. सर्व दिवस आपण सतत कामना बाळगत असतो, पण एक दिवस आज कुठलीच कामना न धरता मी राहीन. मुलासंबंधी नाही, संसारासंबंधी नाही, पैशा संबंधी नाही, त्यामुळे लगेच कशाचा नाश होणार नाहीये. तू धरायची नाहीये. स्वामीजींनाही म्हटलं नाही, मी तुमच्या करता सांगतोय. मी स्वामीजींना असं म्हटलं की असा मी अभ्यास करतो आणि आपल्यामध्येच रमून राहणं. कामना नसेल तर मग स्वतःमध्येच, एकतर कामनेमध्ये तरी रमेल किंवा स्वतःमध्ये तरी रमेल. कामनेमध्ये आज एक दिवस रमायचं नाही असं ठरवलं तर मग स्वतःमध्ये रमायचं. आत्मनी एव आत्मना तुष्टा अशा प्रकारे संपूर्ण स्थितप्रज्ञ नाही, पण या श्लोकापुरता तरी स्थितप्रज्ञाचा अभ्यास एका दिवसापुरता मी स्वामीजी करतो. मग दुसऱ्या दिवशी दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा. दुःख देणाऱ्या घटना घडतात तर उद्वेग निदान निर्माण होऊ न देणं आणि सुख काही वाटेल असं असेल तर स्पृहा तरी निर्माण होऊ न देणं असा मी अभ्यास करतो. कधी कधी अमानित्वम हा एकच शब्द घेतो आणि आजच्या दिवसात निदान मी मानित्व न राखण्याचा प्रयत्न करेन असे ठरवतो. आपली मानाची अपेक्षा असते. तर स्वामीजींनी माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला कुरवाळलं. त्यांच्या ते झोपलेले होते, त्यांच्या जवळ मी बसलो होतो. मला म्हणाले भले शाबास. परिणाम असा झाला, एकदा स्वामीजी माझ्या ऑफिसमध्ये आले. त्यांना ओळखणारे खूप लोक होते, त्यामुळं बरेच लोक त्यांना नमस्कार करण्यासाठी म्हणून गेले. मी ते ज्या कामाकरता आले ते तर ते काम करण्यासाठी म्हणून कॅशियरकडे गेलो. मंडळाचे पैसे भरण्यासाठी ते आलेले होते, स्वतः आले ते. मोठी रक्कम होती, लगेच भरायची, जबाबदारी नको. आणि आम्हालाही त्यांचा तोच दंडक होता की लगेच पैसे भरले पाहिजेत. तर त्या दिवशी ते स्वतः आले मी कॅशियरकडे पैसे देत होतो, कॅशियरच्या केबिन मध्ये होतो, तर स्वामीजींना मॅनेजरनी बोलून घेतलं. मॅनेजरना स्वामीजी म्हणाले की हा मकरंद वझे हा कसं काम करतो. प्रामाणिकपणाने करतो ना, मला असं वाटतं की ते सगळ्या अंगाने मला पारखत होते की काय. पण त्याचा परिणाम स्वामीजींनी मला सांप्रदायिक उत्तराधिकार देण्यामध्ये झाला. मी माझं जीवनपट तुम्हाला सांगतो. आणि त्याच वेळेला माझ्याबरोबर स्वामीजींना म्हणजे स्वामी माधवानंदांना देखील त्यांनी हाच अधिकार दिला. पण ते म्हणाले की हे जे मंडळ आहे, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, या मंडळाचं कार्य देखील तुलाच करायचंय, तीही जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवतोय. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर माझी खरी परीक्षा सुरू झाली. त्याच्या आधी स्वामीजींच्या छत्राखाली मी काम करत होतो आणि स्वामीजी शेवटच्या काळामध्ये म्हणजे 1991 पासून ते 96 सालापर्यंत बऱ्याच गोष्टींचे निर्णय हे मुलांना विचारून मला विचारून असे घ्यायचे, स्वतःही घ्यायचे, स्वतःचेही निर्णय स्वतः घ्यायचे, पण आम्हालाही बऱ्याच वेळेला सहभागी करून घ्यायचे. पण बाहेर तो निर्णय येताना स्वामीजींचा निर्णय म्हणून यायचा. आता असं झालं की जो निर्णय आहे त्यामुळं बाहेर लोक त्याच्यावर हा बरोबर आहे की चूक आहे असा विचार करत नव्हते. पण आता जो निर्णय बाहेर यायला लागला तो निर्णय प्रक्रियेतून जरी आला तरी देखील मंडळांनी असं कसं केलं, मंडळांनी तसं कसं केलं असा कारण श्रद्धा नव्हती. आधी स्वामीजी होते त्यामुळं निर्णय जे होते ते स्वामीजींनी दिले. त्यामुळं काही काळ एक विरोधाभासी संघर्ष उभा राहिला. तो विरोधाभासी अशा करता होता की आम्ही सगळे वय लहान, कोणी फारसे ओळखत नाही, मुलं म्हणतो असे, पैसा नाही, संसार नवीन चालू झालेले, म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं की माझा मोठा मुलगा हा 9 वर्षांचा होता आणि धाकटा 7 वर्षांचा होता. त्यामुळं मंडळ देखील एका दोलायमान आणि आक्षेप घेणारी मंडळी तेव्हाची मोठी होती. त्यांच्यापाशी वेळ भरपूर होता, सुस्थापित होती. सगळ्यांनी स्वामीजींना त्यांना विचारून त्यांना थोडा बहुत मान दिलेला पाहिलेला होता. त्याच्या खेरीज आणिक एका प्रश्नाला मला तोंड द्यायला लागलं. ते म्हणजे स्वामीजींनी न सांगता गुरु होण्याची स्वयंघोषित महत्वाकांक्षा. संप्रदाय शुद्ध राहण्यासाठी हे नको होतं, माझा वैयक्तिक काही अडथळा नाही, पण या संप्रदायात हे चालणार नाही अशी मी भूमिका घेतली. मला काय करायचं कोणीही गुरु म्हणून काम केलं तर. पण त्याच्यात त्या व्यक्तीचं नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे, लोकांचं नुकसान आहे. पण मला असं वाटतं की एव्हा ना आता त्या गोष्टीचा मागमूस राहिला नाही. या सगळ्या गोष्टी संपल्या, स्वामीजींच्या कृपेने कार्य विस्तार झाला. त्या दरम्यान मंडळाच्या झालेल्या फार मोठ्या आनंद यात्रा, पावस मधल्या आनंद यात्रा, सद्भक्त भाऊ देसाईंनी आम्हाला सर्वतोपरी भक्कम आधार दिला. आता जयंतराव देसाईंची तीच भूमिका आहे. पंढरपूरच्या आनंद यात्रा या अविस्मरणीय झाल्या आणि हजार हजार बारा बाराशे अशा संख्येने झाल्या. साधकाश्रमाची उभारणी झाली ज्याचं केवळ भूमिपूजन स्वामीजींनी केलेलं होतं. तिथं शिबिर सुरू झाली. आज 20 वर्ष, 98 साली पहिलं शिबिर झालं, हे 18 साल आहे, 21 वर्ष पूर्ण होतील. तिथं प्रत्येक वर्षी साधारण 18 ते 20 शिबिर होतात, दर महिन्याला एक आणि काही जादाची, आणि दर वर्षी साधारणपणाने 800 मंडळी शिबिरात सहभागी होतात. गणेशपुरमची वास्तू झाली, परगावी चांगल्या रीतीने कार्य उभारणी झाली, जे आता आपण मनोगता ऐकली, गेले 2 दिवस ऐकत आहोत, 3 दिवस. अनेक तरुण सुशिक्षित गुणी कर्तबगार झोकून देऊन सेवा करणारे असे साधक इथं जमा झाले. एक कार्य संस्कृती निर्माण झाली, एक शिस्त निर्माण झाली, एक रेघ निर्माण झाली. मला असं वाटतं की स्वामीजींच्या कृपेनी हा स्थैर्याचा काळ आता आला असावा. मी खरं म्हणजे आता तुमच्या ठिकाणी परमार्थ वेगाने ठसावा आणि तुमच्या मधून चांगल्यात चांगले लोक, ज्यांना परमार्थ जिद्दीनी करायचा आहे, आपल्या स्वतःला करायचा आहे, आणि तो महाराज होण्यासाठी नाही, आत्मदर्शनासाठी करायचा आहे, अशा जिद्दीने परमार्थ करणारी मंडळी इथून निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर या सगळ्याला खरं म्हणजे माझ्या तऱ्हेने पूर्णता आहे. स्वामीजींच्या तुलनेने माझी शक्ती कमी आहे. स्वामीजी फार भक्कम होते आणि माझी शक्ती गेल्या 20-22 वर्षामध्ये फार खर्च झाली असं मला वाटतं. तुलनेत कमालीची खर्च झाली. स्वामीजींनी 22 वर्ष, स्वरूपानंदांनी 75 साली देह ठेवला आणि स्वामीजींनी 96 साली देह ठेवला. 74 साली स्वरूपानंदांनी देह ठेवला म्हणजे 22 वर्ष सांप्रदायिक काम केलं. मी 22 वर्ष सांप्रदायिक काम आताच करतोय. आता पुढची याच्यात जमा होती हा मला एक प्रकारे वयाचा उपयोग झाला, जसा स्वरूपानंदांना झाला. पण सांप्रदायिक कार्य जे आहे ते पुढं नेणारी योग्य मंडळी तुमच्यातून तयार व्हावी अशी माझी खरी इच्छा आहे. आणि सगळेच तयार होणार, तुम्ही आत्मज्ञानाने संपन्न व्हावं, निवड करणं माझं काम. पण मला असं वाटत कि स्वामीजींच 61 भाषण मला आठवत, आशीर्वचन मला आठवत. तेव्हा स्वामीजी असं म्हणाले की वयाच्या 61व्या वर्षी माझं काम कुठतरी जेमतेम सुरू झालेलं आहे असं ते म्हणाले. ही मी 78 सालची गोष्ट सांगतोय. तर तसं म्हणण्याची माझ्यावर पाळी आलेली नाहीये, पण या 22 वर्षात, पुण्यापुऱ्या 22 वर्षात स्वामीजींनी जे करून दाखवलं, मंडळी घडण्याचं काम करून दाखवलं, ते अजून बाकी आहे असं मी या सगळ्या मागे असणाऱ्या परंपरेकडं कबुली देतो आहे की हे काम व्हायचं अजून बाकी आहे. मी माझ्या तऱ्हेने प्रयत्न करत राहील आणि पॅरालिसिस झालेलं असताना स्वामीजी वाणी सुधारून अध्यात्म मंगलधाम मध्ये येऊन प्रवचन करत होते, माया अपार्टमेंट मध्ये प्रवचन करत होते आणि बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत होते. तर माझ्या समोर तोच आदर्श आहे. तरी देखील मला असं वाटत की हे शिस्तबद्ध काम अजून अजून गुणांनी समृद्ध जसं होत आहे, कार्याच्या गुणांनी, तसं त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या व्यक्तींची चांगली उन्नती व्हावी त्याची एक जबाबदारी माझी आहे आणि दुसरी तुमची आहे. जसं स्वामीजी त्यांचं काम करत होते, मी माझं काम करत होतो. आणि तसं जर झालं तरच हे होणार आहे. आणि मला असं वाटत की हे नक्की होईल. आजपर्यंत परमार्थाच्या इतिहासामध्ये आस धरली भक्तांनी आणि ती पुरवली गेली नाही असं झालं नाही. त्यामुळे याही बाबतीत होणार नाही, कारण हा संप्रदाय मी चालवत नसून संप्रदाय चालवतो. पूर्वसुरीच संप्रदाय चालवत असतात. आपण फक्त निमित्त व्हायचं आहे, कारण व्हायचं आहे, त्याच्यामध्ये अहंतेनी मिसळायचं नाही, हे सांभाळायचं आहे. त्यामुळे हे होणार. तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने मी शेवट करतो. तुकाराम महाराज म्हणतात की तरी आम्ही तुझी धरी येली कास, नाही कोणी दास वाया गेला. आतापर्यंत कोणीही दास तुमचा विनमुख झाला नाही हे माहीत असल्यामुळे मी तुमची कास धरलेली आहे. अगा पंढरीशा उभा विटेवरी, मला पंढरीनाथ आणि माझे स्वामीजी एकच आहेत. येई लवकरी धावे नेटे, पालवितो तुझ उभारवनी बाहे, असं ते म्हणतात. बाहू उभारून मी तुला हात मारतो आहे. कृपावंता पाहे मजकडे, तुका म्हणे तुझ बहु कान डोळे. हे पांडुरंग, हे सद्गुरु राया, तुम्ही तुम्हाला खूप कान खूप डोळे आहेत. तुम्ही सर्व अंगानी पाहणारे, सर्व मनांनी विचार करणारे, सर्व हस्तांनी मदत करणारे, सर्व कानांनी ऐकणारे आहात. जसं आता तुमचे कान ऐकतात, तुमच्या कानांच्या अंतर्यामी माझे सद्गुरूच आहेत. तुका म्हणे मज बहु कान डोळे, काहे माझे वेळे ऐसी करी, असं असताना माझ्यावर ही वेळ काय यावी, असं तुकाराम महाराज म्हणतात. येणार नाही हे नक्की. या 61 समारंभाच्या निमित्ताने मी पुढच्या अजून चांगल्या, अजून समंजस, अजून प्रगल्भ, अजून याच्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या प्रत्येकाची वैयक्तिक प्रगती होण्याची आकांक्षा धरणार असं काही इथं व्हावं अशी अपेक्षा करतो. आणि जे काही जीवन असेल, माझी पूर्ण जन्माची कल्पना प्रत्येक क्षणाला जीवन पूर्ण असतं अशीच आहे. 100 हा आकडा आहे, तोच पूर्णत्वाचा आहे. तो आकडा हा समाधानाला, शांतीला, आनंदाला, तृप्तीला, प्रेमाला महत्व देणारा असं मी मानतो. आणि तसं पूर्ण जीवन जगत असताना कधीही ते जेव्हा बोलवतील आणि हा खेळ संपायची वेळ येईल तेव्हा आनंदाने, पण हा संप्रदाय एक प्रकारे योग्य रीतीने पुढे चालू ठेवून जाईल याचा मला भरोसा वाटतो. आणि तीच मी स्वामीजींकडे प्रार्थना देखील करतो. हरी ओम तत्सत. हरी हरी
यानंतर पसायदानाने आपला कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी मी काही महत्वाचे निवेदन करते. इथे महाशिबीर संपन्न होत आहे. या महाशिबिराच्या संपन्नतेमध्ये ज्यांनी मोलाची साथ दिली त्यांचा उल्लेख करणं आज अतिशय अगत्याचं आहे. आपल्या या निवासी शिबिरासाठी शिक्षण प्रसारक मंडळी आणि सप महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी अमूल्य मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळेच आपण परगावच्या जवळपास 200 साधकांची उत्तम व्यवस्था करू शकलो. या पदाधिकाऱ्यांपैकी प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, जेंट्स हॉस्टेलचे रेक्टर डॉक्टर बाळासाहेब घोडके सर, लेडीज हॉस्टेलच्या रेक्टर डॉक्टर मंजिरी कारेकर मॅडम, तसंच दोन्ही हॉस्टेलचा कर्मचारी वर्ग यांचा उल्लेख केल्याशिवाय आपली ही कृतज्ञता पूर्ण होऊ शकत नाही. मंडळातर्फे या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळाने शुक्रवारी प्रकाशित केलेली दिनदर्शिका आज सवलतीच्या किमतीत विक्रीस उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 150 रुपये असून सवलतीच्या दरात ती रुपये 120 मध्ये उपलब्ध आहे. सर्व साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा. या महाशिबिरानिमित्त मंडळाच्या सर्व ग्रंथांवर 10% सूट आहे. साधकांनी याचाही जरूर लाभ घ्यावा. आपली सर्व केंद्र आणि सर्व उपकेंद्र आजच्या या कार्यक्रमानंतर 1 जून शुक्रवारपर्यंत बंद राहतील. शनिवार 2 जून पासून नेहमीप्रमाणे सर्व केंद्र सुरू होतील. आज परमपूजनीय स्वामीजींना सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत. आता सद्भक्त आदित्य जोशी पसायदान सादर करतील आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल.
किंबहुना सर्व सुखी जिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसारो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरो निसद्भावाची अंजळी मियाविया फुले मोकळी अर्पिली अंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।